व्यास सर्व वेदशास्त्रांनी घोषणा केलेली आहे की श्रीकृष्णांचा देह काय आहे, सच्चिदानंद आहे, तो भौतिक नसून काय आहे, आध्यात्मिक आहे. आणि त्यांच्या इच्छा देखील काय आहेत, आध्यात्मिक आहेत. आपल्या इच्छा काय आहेत, त्रिगुणात्मक इच्छा आहेत, म्हणजे त्या भौतिक इच्छा आहेत. भगवंताला इच्छा असू नयेत हा नियम आपण काढू शकत नाही. आपल्याला इच्छा आहेत, भगवंतामध्ये जे काय आहे ते सगळं कोणामध्ये आहे, आत्म्यामध्ये आहे. पण फरक काय आहे की भगवंत विभू आहेत, अनंत आहेत, आणि आत्मा काय अणु, अतिशय एक छोटासा अंश आहे भगवंताचा. तर ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी जन्माची लीला केली, त्यांचा जन्म असाधारण होता, त्याचप्रमाणे त्यांच्या मृत्यूची लीला देखील काय आहे, असाधारण आहे. जेव्हा पारध्याचा बाण लागला, तुम्हाला माहित आहे श्रीकृष्ण यांनी ठरलं की आता मला लीला समाप्ती करायची आहे. आणि मग ते जाऊन कुठे बसले, जंगलामध्ये. आणि त्यांच्या चरणाकडे पाहून एका पारध्याला वाटलं की हे हरिण आहे, हरिणाचं तोंड आहे. आणि त्यांनी बाण अचूकपणे मारला, ज्याला विष लावलं होतं. आणि तो बाण घुसल्यानंतर जेव्हा जवळ येऊन पाहतो तर काय, एक अतिशय दिव्य पुरुष आहेत हे पारध्याला समजलं. आणि जो पारध्या तो क्षमायाचना करायला लागला, मला माफ करा, माझ्यामध्ये तुमचा काय होणार आहे, मृत्यू होणार आहे आता. आणि त्यावेळी श्रीकृष्ण हसायला लागतात. आपण इथेपर्यंत वाचतो पण पुढची कथा कुठे वाचली आपण. त्याच कथेमध्ये पुढे कृष्ण म्हणतात, मला कुणीही ठार मारू शकत नाही, कारण मी कोण आहे, मी भगवंत आहे. अरे तू मला ठार मारायची गोष्ट लांबच आहे, मी तुला मुक्ती प्रदान करायला काय आत्ता तयार आहे. तू काय चिंता करू नकोस, मी तुला आत्ता या क्षणी काय देत आहे, मुक्ती देत आहे. आणि श्रीकृष्णाने काय केलं, आपला आध्यात्मिक देहासहित ते अंतर्धान पावले, कुठे, आपल्या निजधामाला, ज्याला गोलोक वृंदावन असं म्हणतात. पण जाण्या अगोदर त्यांनी एक अगदी हुबेहूब आपल्यासारखंच दिसणारं मायावी शरीर काय केलं, त्या ठिकाणी प्रकट केलं, ज्याचे अंतिम संस्कार देखील झाले. मग अशी लीला का करतात कृष्ण, का तसेच गेले नाहीत ते, कारण अवजानंती माम मोढा मानुषीम तनुमाशितम, जशी व्यक्तीची इच्छा असते, जशी त्याची श्रद्धा असते, तशा प्रकारेच भगवंत आदान प्रदान करतात. ज्या व्यक्तीला इच्छा आहे असं वाटून घेण्याची की श्रीकृष्ण साधारण मनुष्य आहे, तर त्यांच्यासाठी श्रीकृष्ण अशीच लीला करतात. पण जे भक्त आहेत त्यांना माहीत आहे की श्रीकृष्णांचा कधी मृत्यू होत नाही. ज्याचं नाम घेतल्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून काय होतो, मुक्त होतो, त्या भगवंताला जन्म मृत्यू कसा काय असू शकेल. हा सगळ्या संतांनी तरी कृष्णाचंच नाम घेण्यासाठी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. एक शेवटचं उदाहरण या प्रश्नाचं उत्तर देताना, की एक जादूगर असतो आणि हा जादूगर रोज एक सुंदर जादू राजाला करून दाखवत असतो. आणि राजा प्रसन्न होऊन त्याला रोज काय देत असतो, काहीतरी भेटवस्तू देत असतो. एके दिवशी जादूगार राजाला म्हणतो की आज मी अशी काही जादू करणार आहे की तुम्ही थक्क व्हाल. आणि एकदम तो चाकू बाहेर काढतो आणि आपलं मुंडकं छाटून घेतो आणि गतप्राण होतो. राजाला इतकं दुःख होतं की काय, कशाला हा जादू दाखवायला गेला आणि मरण पावला. अतिशय दुःखामध्ये राजा त्याचे अंतिम संस्कार देखील करतो. आणि काही दिवसांनी राजाला एक पत्र येतं, त्यामध्ये लिहिलेलं असतं, महाराज कशी काय वाटली जादू. खाली जादूगार जादूगारानं पत्र लिहिलेलं असतं की मी जे काही तुम्हाला भासवलं की माझा मृत्यू झालेला आहे, तीच माझी काय होती, जादू होती. तर या जगातला एक तुच्छ जादूगार जो आपल्याला भासवू शकतो की माझा काय झालेला आहे, मृत्यू झालाय, तो झालेलाच नाही आहे. तर सर्व जादूगारांचे जादूगार कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण, ज्यांना योगेश्वर असं देखील म्हटलं, जय योगेश्वर. सर्व ज्या सिद्धी आहेत त्यांचे मूळ जे भगवंत आहेत, ज्यांच्यापासून सर्व सिद्धी येतात, तर ते अशा प्रकारे लीला करतात मृत्यूची. पण त्यांचा जन्म देखील जो आहे ते साधारण नाही आहे, ती त्यांची लीला आहे. त्याचप्रमाणे त्यांची लीला समाप्ती म्हणजे मृत्यू जो आहे तो देखील मृत्यू नसून ती त्यांची काय आहे, लीला आहे. मग नाहीतर तुकाराम महाराजांनी कशाला भक्ती केली असती श्रीकृष्णांची, जर त्यांना पण जन्म मृत्यू असेल तर. आणि आजच्या विषयाला आपण पाहणार आहोत, देवी देवता आणि श्रीकृष्ण विष्णू यांच्यामध्ये काय फरक आहे, आपण डिटेल्समध्ये बोलू आणखी. भगवान काही इच्छा रहित नसतात, भगवंतांना इच्छा असतात, पण त्यांच्या इच्छा खूप 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 आध्यात्मिक आणि उदात्त असतात. त्यांची सर्वात मोठी इच्छा आहे की सर्व जीव जे विनमुख झालेले आहेत कोणापासून, त्यांच्यापासून, त्यांनी त्यांना शरण जाऊन भक्ती करावी आणि त्यांच्या धामात त्यांनी आपण सर्वांनी परत जावं, ही त्यांची प्रमुख इच्छा आहे, आपल्याकडून अपेक्षा आहे. ठीक आहे, आपण थांबूया कारण आजचा विषय आपल्याला सुरू करायचा आहे.
मला एक खुर्ची पण द्याल का?
दुसरा दिवस आहे आणि आज आपल्या चर्चेचा विषय आहे हरे कृष्ण. आणि तो म्हणजे भगवंतांचे विज्ञान. तर साधारणपणे या जगात मनुष्याचे दोन वर्ग आहेत. पहिला वर्ग आहे तो म्हणजे आस्तिक, दुसरा वर्ग आहे तुम्ही सांगू शकता नास्तिक. आस्तिक म्हणजे कोण? परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा म्हणजेच आस्तिक. आणि नास्तिक कोण आहे? परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा जो व्यक्ती आहे त्याला नास्तिक असं म्हटलेलं आहे. तर काही लोकांचा असा प्रचार आहे की भगवंत हे खरोखरीच अस्तित्वात नाही आहेत, भगवंत ही मनुष्यानंच निर्माण केलेली एक कल्पना आहे. म्हणजे किमान भगवंताच्या भीतीनं का होईना लोक काय करतील? चांगलं कार्य करतील या भावनेनं प्रेरित होऊनच कुणीतरी मनुष्यानंच भगवंत ही कल्पना निर्माण केलेली आहे. तर वास्तविकपणे हे सत्य नाही आहे, भगवंत हे खरोखरीच अस्तित्वात आहेत. तर्कशास्त्राप्रमाणे आपण अशा कोणत्याही वस्तूची कल्पना करू शकत नाही जी वस्तू अस्तित्वातच नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही अशा कोणत्याही वस्तूबद्दल मनामध्ये कल्पना करू शकता का जी वस्तू कसल्याही प्रकारे या जगात अस्तित्वात नाही आणि जी तुमच्या अनुभवाच्या पूर्णपणे पलीकडे? कल्पना करू शकता तुम्ही मनात? नाही. उत्तर हेच आहे, आपण अशाच वस्तूविषयी व्यक्तीविषयी मनात कल्पना करू शकतो जिचं काही ना काही अस्तित्व असलंच पाहिजे, बरोबर आहे. आणि भगवंत ही कल्पना खूप मोठ्या प्रमाणात जगभरात पसरलेली आहे, म्हणजेच भगवंत अस्तित्वात असलेच पाहिजे. जर भगवंत अस्तित्वात नसते तर भगवंत ही कल्पना अस्तित्वात आलीच कशी? कारण तर्कशास्त्रानुसार आपण अशा कोणत्याही वस्तूविषयी कल्पना करू शकत नाही जी अस्तित्वात नाही. पुढचा प्रश्न, आपण एखाद्या वस्तूविषयी 10 वर्ष 50 वर्ष 200 वर्ष 1000 वर्ष 1,00,000 वर्ष चर्चा करू शकतो का जी वस्तू अस्तित्वातच नाही? माझा प्रश्न समजतोय? काय प्रश्न आहे? उत्तर काय तुमचं? आपण अशा कुठल्याही वस्तूविषयी 1,00,000 वर्ष चर्चा करू शकतो का पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली जी वस्तू अस्तित्वातच नाही? उत्तर काय? नाही. आपण अशाच वस्तूविषयी चर्चा करू शकतो जी वस्तू कुठल्या ना कुठल्या प्रकारे अस्तित्वात आहे, बरोबर आहे. आणि ज्या अर्थी भगवंत या विषयावर 1,00,000 वर्षांपासून चर्चा चालत आलेली आहे आणि आत्ता देखील कोणाविषयी चर्चा सुरू आहे? भगवंत या विषयावर चर्चा सुरू आहे. म्हणजे भगवंतांचं अस्तित्व असलंच पाहिजे. जर भगवंत अस्तित्वात नसते तर भगवंत या विषयाबद्दल चर्चा होऊच कशी शकते. आस्तिक म्हणतो भगवंत आहेत आणि नास्तिक म्हणतो भगवंत नाहीत, पण चर्चेचा केंद्रबिंदू कोण आहेत? हा, चर्चा कोणाविषयी सुरू आहे? भगवंताविषयी. आस्तिक किंवा जो भक्त आहे तो म्हणतो भगवंत कसे महान आहेत, भगवंताचं नाम किती सुंदर आहे. हा, तो सकारात्मक पद्धतीनं काय करत आहे? भगवंताविषयी चर्चा करत आहे. पण नास्तिक व्यक्ती देखील भगवंत कसे नाहीत ही त्याला चर्चा करावीच लागते. म्हणजे भगवंताविषयी चर्चा आस्तिकाला पण करावी लागते आणि नास्तिकाला पण करावी लागते. मग भगवंत अस्तित्वात नाहीत असं कसं म्हणू शकतो? माझी तरी ठाम खात्री आहे इतक्या वर्षानंतर की एखादा नास्तिक मनुष्य जेव्हा म्हणतो की भगवंत अस्तित्वात नाहीत, तर मला ठाम खात्री आहे की भगवंत हा विषय अतिशय खोलपणे अधिकृत माध्यमाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न त्यानं कधीही केलेला नाही. स्वतःच्याच तर्काच्या आधारानं तो काय घोषणा करताय? की भगवंत अस्तित्वात नाहीत. जर कुणी असं म्हणत असेल की भगवंत अस्तित्वात नाहीत, तर माझा त्यांना प्रश्न आहे की कोण भगवंत जे अस्तित्वात नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? ज्या लोक म्हणतात की भगवंत अस्तित्वात नाही, तुमच्या भगवंतावर आमचा विश्वास नाही, तर प्रश्न आहे की कोण भगवंत आहेत जे अस्तित्वात नाहीत? प्रश्न समजला तुम्हाला? त्यांचं की नाही, भगवंत अस्तित्वात नाहीत. अरे पण कोण भगवंत जो अस्तित्वात नाही आहे? अहो महाराज, नाही रे हो देव. कोण देव जो अस्तित्वात नाही? की तुला माहित नाही की भगवंत म्हणजे काय? तर बऱ्याचदा माझी ठाम खात्री आहे की जे नास्तिक लोक आहेत त्यांना भगवंत ही संकल्पना समजलेलीच नाही, किंवा भगवंत हा विषय जाणण्याचा योग्य अधिकृत प्रयत्न त्यानं कधीही जीवनामध्ये केलेला नाही. बरोबर आहे. आणि स्वतःच्याच मानसिक तर्काद्वारे तो असं मान्य करत आहे की भगवंत अस्तित्वात नाही. का? कारण मला ते दिसत नाहीत. असे हजारो कारण असतील त्याचे. पण आमचा प्रश्न की कोण भगवंत आहेत जे तुझ्यामध्ये तुझ्या मते अस्तित्वात नाहीत, त्यांना हा प्रश्न देखील समजत नाही मी काय म्हणतोय ते. आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती असं वक्तव्य करतो की भगवंत अस्तित्वात नाही, तर तो भगवंत या विषयाबद्दलचं स्वतःचं अज्ञानच काय करताय? व्यक्त करताय. आम्हाला समजत. ही इज एक्सप्रेसिंग इग्नोरन्स. भगवंत या विषयाबद्दलचं गाढ अज्ञान तो काय करतो? व्यक्त करतो. तर भगवंतांना जाणणं ही एक शास्त्र शुद्ध अशी विधी आहे. ही काय अंधश्रद्धा नव्हे. बरोबर आहे. तर काही लोकांनी भगवंताचं अस्तित्व नाहीच करण्यासाठी अनेक प्रकारच्या थेरीज सिद्धांत त्यांनी काय केले आहेत? निर्माण केले आहेत. विशेषतः जे आधुनिक शास्त्रज्ञ आहेत, सर्वच नव्हे, जे नास्तिकवादी आधुनिक शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक सिद्धांत मांडलेला आहे आणि तो म्हणजे बिग बँग थेअरी. कोणी ऐकलं याविषयी? बिग बँग. तर शास्त्रज्ञांचं मत असं आहे, या आधुनिकवादी, पूर्वीचे शास्त्रज्ञ नाही, की या सृष्टीची निर्मिती भगवंतांनी केलेली नसून या सृष्टीची निर्मिती आपोआप झालेली आहे. कशामधून? एका मोठ्या स्फोटामधून. बँग म्हणजे स्फोट, कंट्रोल बँग ते म्हणतात. एका नियंत्रित स्फोटाद्वारे म्हणे विश्व निर्मिती झालेली आहे. पण जे खूप महान असे शास्त्रज्ञ आहेत, न्यूटन, आइन्स्टाईन, पायथागोरस, ज्यांनी विज्ञानामध्ये खूप खूप मोठं योगदान केलेलं आहे, हे सर्व शास्त्रज्ञ हृदयानं काय होते, आस्तिक होते, आस्तिक्यवादी होते ते। त्यांचा परमेश्वराच्या अस्तित्वावर 100% काय होता, विश्वास होता। आणि यामध्ये सर्वात महत्वपूर्ण शास्त्रज्ञ म्हणजे न्यूटन। न्यूटन बद्दल सर्वांना माहित आहे, बऱ्यापैकी माहिती आहे, न्यूटन एक महान शास्त्रज्ञ झाला। आणि त्याचा ठाम विश्वास होता की ही जी भव्य सृष्टी किंवा भव्य विश्व आहे याची निर्मिती ज्या व्यक्तीनं केली आहे ती व्यक्ती म्हणजे कोण आहे, भगवंत आहे। इतकी जटिल आणि सुंदर अशी विश्व निर्मिती स्फोटामधून निर्माण होणं शक्य नाही, हा ठाम विश्वास कोणाचा होता, न्यूटनचा। मग आपले जे नास्तिक शास्त्रज्ञ मित्र आहेत त्यांना हे सिद्ध करण्याची त्याची इच्छा होती, आणि म्हणून त्यांना एक सुंदर प्रयोग केला प्रयोगशाळेमध्ये। त्यांना आपल्या प्रयोगशाळेमध्ये एक सूर्य मालिकेची प्रतिकृती निर्माण केली, ज्याला मॉडेल म्हणतो आपण, बरोबर आहे, विश्वाची प्रतिकृती जी खूप आकर्षक आणि सुंदर होती। आणि त्यानं सर्व आपल्या नास्तिक शास्त्रज्ञ मित्रांना काय केलं, आपल्या प्रयोगशाळेमध्ये आमंत्रित केलं, आणि तो आपल्या मित्रांना म्हणाला की माझ्या प्रयोगशाळेमध्ये एक चमत्कार घडलेला आहे। शास्त्रज्ञ म्हणाले, काय काय चमत्कार घडलेला आहे, मी शेजारच्या खोलीमध्ये प्रयोग करत असताना या खोलीमध्ये एक मोठा स्फोट झाला, आणि या स्फोटामधून ही जी विश्वाची प्रतिकृती आहे ती बाय चान्स आपोआप काय झालेली आहे, प्रकट झालेली आहे। मग ते शास्त्रज्ञ मित्र होते ते विश्वास ठेवायला तयार नव्हते, ते म्हणते की शक्यच नाही, स्फोटामधून कधी विश्वाची प्रतिकृती आहे त्याची निर्मिती होणं शक्यच नाही। हे न्यूटन, एक तर तू ही प्रतिकृती निर्माण केलेली आहेस किंवा दुसऱ्या कुणीतरी ही प्रतिकृती निर्माण केलेली आहे, पण तुझ्या प्रयोगशाळेतील स्फोटामध्ये किंवा स्फोटामधून ही विश्व निर्मितीची प्रतिकृती निर्माण झालेली आहे हे मान्य करायला आम्ही तयार नाही। न्यूटन म्हणाला, माझ्यावर विश्वास ठेवा, ही जी प्रतिकृती आहे ती स्फोटातूनच निर्माण झालेली आहे। एक शास्त्रज्ञ वैतागून काय म्हणाल न्यूटनला, डू यू थिंक आय एम अ फूल टू ऍक्सेप्ट यू, मी मूर्ख आहे तुझ्यावर विश्वास ठेवायला। न्यूटन म्हणाला, तुम्ही मूर्ख नाही आहात, तुम्ही महामूर्ख आहात, तुम्ही मघासपासून मला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहात की सूर्य मालिका किंवा विश्वाची प्रतिकृती आपोआप स्फोटामधून निर्माण होणं शक्य नाही, तिची कुणीतरी निर्मिती केलेली असणार, आणि तुम्ही इतके मूर्ख आहात की जे खरं विश्व आहे जे करोडो करोडो पटीनं अधिक जटिल आणि गुंतागुंतीनी निर्माण झालेलं आहे, खरी विश्व निर्मिती आपोआप स्फोटामधून कशी काय निर्माण होऊ शकेल। जर छोटीशी विश्व प्रतिकृती जर आपोआप स्फोटामधून निर्माण होणं शक्य नाही, तर करोडो पटीनं अधिक जटिल गुंतागुंतीची जी खरी विश्व निर्मिती आहे ती आपोआप स्फोटामधून कशी काय निर्माण होईल। मी मूर्ख आहे की तुम्ही महामूर्ख आहात, आणि शास्त्रज्ञांकडे काहीच उत्तर नव्हतं, एका प्रकारे ते पराभूत झाले होते न्यूटन तर्फे। तर हा अतिशय कॉमन सेन्स आहे की ज्यावेळी स्फोट होतो त्यावेळी निर्मिती होत नाही, स्फोट झाल्यानंतर काय होतो, विध्वंस होतो, बरोबर आहे। ज्या हॉलमध्ये आपण बसलेले आहोत, जे मंदिर आहे छोटस, हे हा हॉल निर्माण होण्यामागे दोन शक्यता मी तुम्हाला सांगणार आहे, आणि तुमच्या विवेक बुद्धीनं तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे की तुम्हाला कोणती शक्यता रास्त वाटते, पहिली की दुसरी, ठीक आहे। पहिली शक्यता मी सांगतो की 1 कोटी वर्षांपूर्वी जीवसृष्टी अस्तित्वातच नव्हती, समजा, पण इथे हॉलसाठी लागणारा कच्चा माल मात्र होता, पडून होता. आणि काय झालं, बाय चान्स आपोआपच काय झालं, एक स्फोट झाला कुठे, या ठिकाणी, आणि कुठून तरी दगड आले, बरोबर कापले गेले बाय चान्स. कुणीही अस्तित्वात नव्हता बरं का तेव्हा. आणि दोन कापलेले दगड एकत्र आले आणि मध्ये एक फट होती, दोन दगडांच्या मध्ये काय होती, फट. का? सिमेंट बसायला पाहिजे ना तिथे. आणि कुठून तरी सिमेंट आलं बाय चान्स आपोआप. ते का होतं ते पण माहित नाही, होतं ठीक आहे मान्य आहे, आपोआप सिमेंट आलं, वाळू आली, पाणी आलं आणि योग्य मिश्रण झालं, जास्त घट्ट नाही पातळ नाही, आणि ते सिमेंट कुठे जाऊन बसलं, त्या फटीच्या मध्ये, आणि दगड चिकटले आणि बाय चान्स आपोआपच भिंत तयार झाली. आपोआप खिडक्या तयार झाल्या, लगेच नाही घडलं, लाखो वर्षाच्या प्रक्रियेनंतर बाय चान्स आपोआप हॉल तयार झाला, स्लॅब पडला बाय चान्स, आणि भिंती रंगवल्या गेल्या, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन झाली, फॅन्स आले, लगेच नाही, कोट्यावधी वर्ष ही प्रक्रिया काय होती, बाय चान्स सुरू होती. आणि कोट्यावधी वर्षांच्या प्रक्रियेनंतर हा हॉल अस्तित्वात आला, ही पहिली काय आहे शक्यता आहे. दुसरी शक्यता आहे की इस्कॉनचे भक्त होते, ते खूप वर्ष प्रचार केल्यानंतर त्यांना वाटलं की आपलं स्वतःचं काय असलं पाहिजे, मंदिर असलं पाहिजे. त्यांना एक मोठे डोनर मिळाले ज्यांनी ही जागा डोनेट केली, मग काही फंड शिल्लक होते, आर्किटेक्ट आणि इंजिनियरची मदत घेऊन त्यांनी हा हॉल बांधला, जेणेकरून या हॉलच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करू शकतील. ही दुसरी शक्यता आहे की हॉल बांधला काही लोकांनी. हा हॉल बांधण्यामागे एक उद्देश होता, एक उद्देश डोळ्यासमोर समोर ठेवून इस्कॉनच्या भक्तांनी काय केली, या हॉलची निर्मिती केली. तर तुम्ही लगेच सांगायचं आहे मला की पहिल्या दोन ज्या शक्यता मी सांगितल्या यापैकी कोणती शक्यता तुमच्या बुद्धीला लगेचच मान्य करावीशी वाटते, पहिली की दुसरी? कोण आहे का असा इथे जो म्हणेल की मला पहिली शक्यता शक्य वाटते, त्याने हात वर करा. किती लोकांना वाटतं की पहिली शक्यता म्हणून असू शकते? पहिल्या शक्यतेची किती शक्यता आहे? झिरो, मायनस, ठाम विश्वास आहे तुम्ही, तुम्ही काय म्हणतात त्यावर. जर हे सत्य असेल की पहिली शक्यता खोटी आहे आणि दुसरी शक्यता खरी आहे, हा तुमचा ठाम विश्वास असेल, तर तुम्हीच मला सांगा की या हॉलच्या तुलनेमध्ये आपण जर विश्वाची तुलना केली, तुम्ही मला सांगा हॉलची निर्मिती ही जास्त अधिक कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीची आहे की विश्वाची निर्मिती जास्त अधिक कॉम्प्लिकेटेड म्हणजेच गुंतागुंतीची आहे? उत्तर द्या फास्ट. विश्वाची निर्मिती. विश्व तर अफाट आहे, आपण त्याला थोडं लांब ठेवूया. या विश्वामधील एक घटक आपण घेऊया, कोणता? मानव शरीर. आपलं जे शरीर आहे, या हॉलची तुलना आपण आपल्या शरीराशी केली तर तुम्ही मला उत्तर द्या, या हॉलची निर्मिती जास्त कॉम्प्लिकेटेड आहे की शरीराची निर्मिती जास्त कॉम्प्लिकेटेड आहे? बरोबर आहे. तुम्ही खूप बुद्धिमान आहात बघा, शास्त्रज्ञांना हे पण समजत नाही बऱ्याचदा. ओके, शरीर तर खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. या शरीरातील एक भाग घ्या, डोळा, आणि आपल्या डोळ्याची तुलना या हॉलशी करा. हॉलची निर्मिती जास्त अधिक कॉम्प्लिकेटेड आहे की डोळ्याची निर्मिती जास्त अधिक कॉम्प्लिकेटेड आहे? डोळ्याची. डोळा बाजूला ठेवा, एक पेशी घ्या. आपल्या शरीरामधील एक पेशी, तर खोल अभ्यास झालेला आहे त्या पेशीचा, सेल ज्याला म्हणतो आपण, एका पेशीची रचना जी आहे ती एका सुसज्ज महानगरापेक्षा पण काय जास्त अधिक कॉम्प्लिकेटेड आहे. हॉलची तुलना आपल्या पेशीशी पण केली ना तर कोणती निर्मिती अधिक कॉम्प्लिकेटेड आहे? पेशी. प्लस हॉलमध्ये आणि शरीरामध्ये एक फरक आहे. एक गोष्ट शरीरामध्ये अशी आहे जी या हॉलमध्ये नाही आहे. कोणती? चेतना. अहो शरीरामध्ये चेतना आहे पण या हॉलमध्ये काय नाही आहे? चेतना नाही आहे. मग तुम्ही कसं म्हणू शकता की हे शरीर बाय चान्स लाखो वर्षाच्या रासायनिक प्रक्रियेनंतर म्हणे क्रमशः जीवन अस्तित्वात आलं? ही सृष्टी म्हणे एका स्फोटामधून निर्माण झाली ही अंधश्रद्धा आहे. इवन विज्ञानानुसार आपण अभ्यास केला तर स्फोट म्हणजे निर्मिती नसून स्फोट म्हणजे विध्वंस. तर ही अझम्पशन्स आहेत शास्त्रज्ञांची. अझम्पशन्स म्हणजे काय? मराठीमध्ये ज्याला ग्रहितक म्हणतात. काय? की असं झालं असावं असं काही शास्त्रज्ञांनी काय केलं आहे, मत मांडलेलं आहे, ज्याला काही व्हॅल्यू नाही खूप मोठी, की अशी सृष्टी निर्माण झाली असावी, असं जीवन निर्माण झालं असावं. पण ही ग्रहितक आहेत आणि ही ग्रहितक कोणत्याही वैज्ञानिक कसोटीवर ते सिद्ध करू शकत नाहीत, कारण ती ग्रहितकच आहेत. कुठलाही पुरावा अस्तित्वात नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी. नागासाकी आणि हिरोशिमा ही जी जपानची शहरं होती त्या शहरावर अमेरिकेनं काय केला? तुफान बॉम्ब फेक केली, बॉम्ब वर्षाव केला, बॉम्ब स्फोट झाले मोठे मोठे. पण त्या स्फोटामधून जीवनाची निर्मिती झाली का? नाही. पण त्या स्फोटामुळे जीवनाचा नाश मात्र काय झाला? निश्चित झाला. इतके भयानक दुष्परिणाम झाले त्या स्फोटांचे. आज देखील जपान जे आहे त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत. लोळे पांगळे लोक जन्माला येत आहेत त्या घटनेमुळे अजूनही. स्फोटामधून काहीच निर्माण होऊ शकत नाही. आम्ही लहानपणी फटाकड्या लावायचो दिवाळीच्या दिवशी, सगळे फटाकडे लावायचे, बरोबर आहे? तर कधी कधी आम्ही ॲटम बॉम्बवर टंबरेल ठेवायचो. टंबरेल म्हणजे माहिती आहे सर्वांना, रोज एकदा कॉन्टॅक्ट येतो. आणि काय व्हायचं? मोठा स्फोट व्हायचा. स्फोट झाल्यावर काय व्हायचं? त्या टंबरेलच्या चिंध्या व्हायच्या. पण असं कधी झालंय का की आपण ॲटम बॉम्बवर टंबरेल ठेवलं आहे आणि एवढा असेल का आणि त्याचा स्फोट झालेला आहे मोठा आणि त्या टंबरेलच्या चिंध्या झाल्या आणि त्याचं कशात रूपांतर झालं? फुलदाणीमध्ये. आणि एक सुंदर फुलदाणी म्हणून खाली आले. असं कधी झालंय का? अहो स्फोटामधून कधी सुंदर निर्मिती होऊ शकते का? दिस इज अंधश्रद्धा. ही अंधश्रद्धा आहे की म्हणे सृष्टी आपोआप निर्माण झाली स्फोटामधून. स्फोटामधून काहीच निर्माण होऊ शकत नाही. साधी चपाती देखील स्फोटामधून निर्माण होते का? अशी घटना कधी एकदा तरी घडले घरात तुमच्या? की समजा गॅसमधून स्फोट झाला, एक स्फोट झाला तुमच्या स्वयंपाकघरात, कोणतरी पीठ आलं, कोणतरी पाणी आलं, मळलं गेलं पीठ, आपोआप चपात्या लाटल्या गेल्या आणि व्यवस्थित भाजल्या गेल्या, करपल्या पण नाहीत, बाय चान्स आपोआप चपाटी काय झाली? प्रकट झाली. अहो चपाती जर आपोआप निर्माण होत नसेल, चपातीच्या मागे पण काय असतो? उद्देश असतो. उद्देश असतो की नाही? काय उद्देश असतो तुम्हाला माहित आहे? अहो उद्देशाशिवाय कुठलीही निर्मिती कशी काय होऊ शकेल? बाय चान्स जर चपाती आपोआप निर्माण होऊ शकत नसेल तर चपातीच्या तुलनेत विश्व निर्मिती जी आहे ती किती कॉम्प्लिकेटेड आहे. अनेक हजारो नियम लॉज अचूकपणे काय करत आहेत? कार्य करत आहेत. विशिष्ट वेळेमध्ये ऋतू येत आहेत आणि ऋतू बदलत आहेत, होय की नाही? या गोष्टी बाय चान्स आपोआप सुरू आहेत हे मान्य करणं ही आमच्यामध्ये काय खरी अंधश्रद्धा आहे, बरोबर आहे? क्रिएशन एम्प्लॉईज क्रिएटर. आपण किमान बुद्धीनं जाणू शकतो की निर्मिती मागे निर्माता असलाच पाहिजे. लॉ इम्प्लॉईज लॉ मेकर. नियम अस्तित्वात आहेत, कायदे अस्तित्वात आहेत, म्हणजे नियम बनविणारा अस्तित्वात असलाच पाहिजे. असं आहे का? लॉ मेकर शिवाय लॉ अस्तित्वात असू शकतो का? लॉयर्स आहेत तिथे काही? तुम्ही सांगा. घटना देखील निर्माण करणारा कोण असतो? एक व्यक्ती असतो. बरोबर आहे. डिझाईन असेल सुंदर तर त्याच्या मागे कोण असलं पाहिजे? डिझायनर असलाच पाहिजे. सुंदर चित्र असेल तर चित्रामागे कोण असलं पाहिजे? चित्रकार असला पाहिजे. अहो गुलाबाचं सुंदर चित्र देखील असेल रंगचित्र, ते पण स्फोटातून होत नाही तयार. हा, कुठूनही रंग आले आणि गुलाबाचं चित्र. अहो गुलाबाचं चित्र जर आपोआप निर्माण होत नसेल तर खरा खरा गुलाब जो इतका सुगंधित असतो आणि इतका आकर्षक, तो आपोआप का निर्माण होईल? तर आधुनिक विज्ञान आणि वैदिक विज्ञान दोघांचंही या सृष्टीच्या निर्मितीबद्दल ठाम काय मत आहेत. पण दोघांमध्ये फरक काय? आधुनिक विज्ञान सांगतं की सृष्टीची निर्मिती कशी झाली, आणि वैदिक विज्ञान देखील सांगतं सृष्टीची निर्मिती कशी झाली. पण मोठा फरक काय आहे दोघांमध्ये? आधुनिक विज्ञान हे सांगू शकत नाही वाय. वाय म्हणजे काय? का सृष्टीची निर्मिती झाली बाय चान्स? उगीच निर्मिती, उगीच शिवजन्माला जातात, उगीच जन्म मृत्यू चरणी, उगीच गाढवासारखे कष्ट करायला लागतात आपल्याला, उगीच प्रेमात पडतंय कोणतरी, निराश होतोय आणि मरते टाचा घासत, उगीच चाललंय असं. हे विज्ञान आहे का? हे मान्य करणं म्हणजे तुम्हाला वाटतं खूप वैज्ञानिक बुद्धी आहे, ही अंधश्रद्धा आहे. वाय? ठीक आहे, तुम्ही म्हणाल ना की म्हणे सूर्य हा पहिल्यापासूनच अस्तित्वात होता, म्हणे का जगाला प्रकाश देत बसला होता उगीच न संपणारा? उगीच सूर्य होता अस्तित्वात. वाय देर इज समथिंग कॉल्ड एज एक्झिस्टन्स. कारण मी प्रश्न विचार तुम्हाला, अस्तित्व नावाचा प्रकारच का आहे? ते बऱ्याचदा म्हणतात की नाही जीवनाची उत्पत्ती रसायनापासून झालेली आहे. तर आमचे प्रभुपाद स्वामी प्रश्न करतात, रास्कल्स फर्स्ट टेल मी फ्रॉम वेअर केमिकल्स आर कमिंग. जर मान्य केलं की रसायनापासून कुणाची निर्मिती झाली जीवनाची, तर रसायनं कुठून आली? उगीच पडून होती इथे या जगामध्ये. हे जगच का निर्माण झालं? तर आधुनिक विज्ञान याचं कसल्याही प्रकारे समाधानकारक उत्तर तुम्हाला देऊ शकत नाही. पण वेदशास्त्र ठामपणे सांगतात की का भगवंतांनी या भौतिक जगाची निर्मिती केलेली आहे. विथ व्हॉट पर्पज? त्याचा उद्देश काय आहे? आपल्या मानवी मेंदूनं आपण कितीही शोध घेण्याचा प्रयत्न केला विश्वाचा, आपण अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे. एक अतिशय कॉम्प्लिकेटेड जटिल असं मशीन असेल, खूप कॉम्प्लिकेटेड आहे, त्या मशीनची अचूक माहिती कोण देऊ शकतो तुम्हाला? हा, पण कोण? ज्यानं ते निर्माण केलं आहे, ज्या व्यक्तीने ते मशीन बनवलेलं आहे, तो मॅकॅनिक किंवा टेक्निशियन जो आहे तोच तुम्हाला त्याची अचूक माहिती देऊ शकतो. तुम्ही मला सांगा, हे इतकं जटिल विश्व आहे, त्याची निर्मिती तर आहेच, त्याची अचूक माहिती कोण देऊ शकतो तुम्हाला? हा, कोण? ज्यानं हे विश्व काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, तोच तुम्हाला या विश्वाची काय देऊ शकतो? अचूक माहिती देऊ शकतो. तुमच्या भौतिक प्रगत बुद्धीच्या आधारे कितीही तर्क वितर्क केला तरी जीवनाचं उगमस्थान काय आहे आणि सृष्टीचं उगमस्थान काय आहे याच्या उत्तराचा शोध लागणं शक्य नाही. म्हणून वेद सर्व ज्ञानाचे मूळ श्रेष्ठ उगमस्थान काय आहे? वेद. आणि वेदांची रचना ही साधारण मनुष्यानं केलेली नसून वेदांची रचना साक्षात कोणी केलेली आहे? भगवंतांनी केलेली आहे. धर्माची स्थापना धर्माची निर्मिती देखील साधारण मनुष्यानं केलेली नसून ती कोणी केलेली आहे? भगवंतांनी. धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम, धर्म प्रत्यक्ष कोणी सांगितलेला आहे? भगवंतांनी सांगितलेला आहे. वेदैश्य सर्वैर अहम एव वेद्यो, सर्व वेदशास्त्रांची निर्मिती मी केलेली आहे असे कृष्ण गीतेमध्ये सांगतात. आणि वेदांमध्ये भौतिक विश्वाविषयी अचूक असं ज्ञान आपल्याला मिळतं आणि भौतिक विश्वापलीकडे जे आध्यात्मिक विश्व आहे त्याचं देखील अचूक ज्ञान कशामध्ये दिलेलं आहे? हा, वेदांमध्ये दिलेलं आहे. तर किमान श्रद्धा ठेवून आपल्याला जर वेदांचा अभ्यास केला तर भगवंत हा विषय निश्चितपणे आपण समजू शकतो. बरोबर आहे. म्हणून भगवंतांना जाणण्यासाठी शास्त्रज्ञांकडे जाण्याची गरज नाही. का नाही? कारण ते या विषयामधील अधिकारी व्यक्ती नाही आहेत. तुम्ही एखाद्या पानपट्टीवाल्याकडे गेलात आणि त्याला विचारलं काय हो बायपास सर्जरी म्हणजे काय, पानपट्टीवाला काय उत्तर देणार? तुम्हाला बाई माहित आहे, बायपास सर्जरी काय माहित नाही आम्हाला. त्याची बुद्धी तितकीच होय की नाही? का तुम्ही पानपट्टीवाल्याला विचारू शकत नाही? कारण तो त्या विषयामध्ये अधिकारी व्यक्ती किंवा तज्ज्ञ नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही एखाद्या केमिस्ट्रीच्या प्रोफेसरकडे गेलात आणि त्यांना इकॉनॉमिक्सचे प्रश्न विचारले तर तो उत्तर देऊ शकेल का तुम्हाला? तो काही पण सांगेल त्याच्या बुद्धीनं, इकॉनॉमिक्स काय बेकारच आहे विषय, काही पण बोलेल तू, पण तो अधिकारी व्यक्ती नाही आहे. तसंच भगवंत हा विषय जाणण्यासाठी देखील आपल्याला अधिकारी व्यक्तीकडे जाणं काय आहे? आवश्यक आहे. हा, बरोबर आहे. ज्या व्यक्तीनं भगवंतांना जाणलेलं आहे, ज्या व्यक्तीनं जीवनामध्ये क्रमशः भगवंताचा साक्षात्कार काय केलेला आहे, प्राप्त केलेला आहे, अशा शुद्ध भक्ताकडेच जर तुम्ही जाल तर तुम्हाला भगवंताचं विज्ञान समजू शकतं. पण तुम्ही एखाद्या नास्तिक तथाकथित बुद्धिमान व्यक्तीकडे जाल तर तो तुम्हाला भगवंताविषयी सांगू शकत नाही आणि जे सांगेल ते चुकीचं सांगेल, कारण त्याला स्वतःलाच भगवंताविषयी समजलेला नाही. सो वी शुड अप्रोच अथॉरिटी. कुठलाही विषय असेल जीवनामध्ये त्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला अथॉरिटी म्हणजे अधिकृत व्यक्तीकडूनच मार्गदर्शन घेणं काय आहे, आवश्यक आहे. तसंच भगवंत हा विषय जाणण्यासाठी देखील आपल्याला जो अधिकृत व्यक्ती आहे, अधिकृत व्यक्ती कोण आहे? जो श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त आहे, ज्यांना आपण गुरु देखील म्हणतो, अशा व्यक्तीकडे जाऊनच आपण श्रीकृष्णांचं विज्ञान, भगवंताचं विज्ञान जाणू शकतो. पण तुम्ही जर हजार लोकांना विचाराल तुमचं काय मत आहे भगवंताविषयी, नटनट्यांना विचाराल तुम्ही तुमचा विश्वास आहे की नाही देवावर, माझा आहे विश्वास, माझा विश्वास नाही. म्हणजे एखादा व्यक्ती माझा विश्वास नाही असं म्हणतो म्हणजे भगवंत अस्तित्वात नाहीत असं नाही. समजते मी काय म्हणतो ते? भगवंत अस्तित्वात आहेत. अफकोर्स यावर आपण खूप खोलात जाऊ शकतो पण बरेच विषय आज आपल्याला चर्चेमध्ये घ्यायचे आहेत. की आपण किमान असं मान्य करूया की निर्मिती मागे निर्माता असलाच पाहिजे आणि या विश्व निर्मिती मागे निर्माता आहे आणि या विश्व निर्मिती मागे निश्चित असा उद्देश देखील आहे आणि त्या निर्मात्याला आपण काय म्हणू शकतो, भगवंत असं म्हणू शकतो. तर पुढच्या टप्प्यात आपण चर्चा करूया की या भगवंतांची प्राथमिक ओळख काय आहे. भगवंताविषयी आपण प्राथमिक माहिती पहिला घेऊया आणि पुढे डिटेल्समध्ये आपण काय करूया, चर्चा करूया. तर सर्वात पहिली ओळख आहे भगवंतांची शास्त्रानुसार, जन्मादि यस्य यतः. भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताची ओळख करून देण्यात आलेली आहे. जन्मादि यस्य यतः, भगवंत म्हणजे अशी व्यक्ती जी सर्व भौतिक आणि आध्यात्मिक वस्तूंची काय आहे, स्त्रोत आहे. स्त्रोत म्हणजे उगमस्थान. सर्वांचे मूळ उगमस्थान कोण असतील तर ते कोण आहेत, भगवंत आहेत. गॉड इज सोर्स ऑफ एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट. जे काही अस्तित्वात आहे भौतिक किंवा आध्यात्मिक त्या सर्वांचे मूळ उगमस्थान कोण आहेत, भगवंत. ही भगवंतांची काय प्राथमिक पहिली ओळख आहे. दुसरी प्राथमिक ओळख काय आहे, गॉड इज सुप्रीम कंट्रोलर. भगवंत हे परमेश्वर आहेत. ईश्वर या शब्दाचा अर्थ काय आहे? नियंत्रक. आणि परमेश्वर या शब्दाचा अर्थ काय? परम नियंत्रक. याविषयी पुढे अजून आपण चर्चा करणार आहोत. या संपूर्ण जगावर कोणाचं नियंत्रण आहे? भगवंतांचं नियंत्रण आहे, आपलं नियंत्रण नाही. आपण नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो पण आपण कायम नियंत्रण करू शकत नाही. अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या काय असतात? पलीकडे असतात. बरोबर आहे. उलट भगवंताच्या भगवंतांच्या विविध शक्तींद्वारे आपण नियंत्रित आहोत. आपलं आपल्या शरीरावर देखील पूर्ण नियंत्रण नाही. आहे का? हे शरीर उद्यापासून वाढायचं नाही तू, असं म्हणू शकता तुम्ही? तुम्ही आदेश दिला तरी पण तुमचं शरीर वाढतच. या शरीरावर आपलं नियंत्रण आहे का? नाही. हे शरीर तू आजारी पडायचं नाही काय? पण शरीर आजारी पडतच. तुम्ही शरीराचं वार्धक्य जे आहे ते थांबवू शकता का? नाही. तुम्ही म्हातारे होणारच. काल आपण पाहिलं, आपण कृत्रिमपणे किती प्रयत्न केले तरी आपण म्हातारे होणारच, होय की नाही? आणि या शरीराचा मृत्यू जो आहे तो तुम्ही थांबवू शकता का? कायम तुम्ही हे शरीर टिकवू शकता का? नाही. जर तुमचं स्वतःच्या शरीरावर नियंत्रण नसेल तर संपूर्ण जगावर नियंत्रण असू शकतं का? पण जगावर नियंत्रण करण्याची इच्छा जी आहे हा खूप मोठा भ्रम आहे जीवात्म्याचा. आपल्या शरीरावरच आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. अहो पोटात जोरात कळ आली तर त्यावर देखील नियंत्रण काय होतं? आपल्याला कठीण होतं एका पॉइंटला, होय की नाही? यू कॅनॉट कंट्रोल. शरीरामध्ये किती जीव जंतू आपल्या शरीरात आघात करत असतात. आपल्या शरीरातील ज्या सिस्टीम्स आहेत, संस्था आहेत वेगवेगळ्या, त्या जीवजंतूंपासून शरीराचं रक्षण करू शकता का तुम्ही? आपण भगवंतांच्या शक्तीद्वारे काय आहोत? नियंत्रित आहोत. आपण नियंत्रक नसून आपण काय आहोत? नियंत्रित आहोत. पण भगवंत काय आहेत? परम नियंत्रक आहेत. बरोबर आहे. ही भगवंताची दुसरी ओळख आहे. आणि भगवंत परम नियंत्रक असल्यामुळे या जगातील प्रत्येक वस्तू ही भगवंतांच्याच मालकीची आहे, आपल्या मालकीची नाही. म्हणजे भगवंताची तिसरी ओळख कोणती आहे? गॉड इज सुप्रीम प्रोप्रायटर. भगवंत हे परम स्वामी आहेत. स्वामी म्हणजे मालक आहेत. बरोबर आहे. एखादी वस्तू माझ्याच मालकीची आहे हे ठामपणे तुम्ही केव्हा सिद्ध करू शकता? काय उत्तर आहे तुमचं? त्या वस्तूवर तुमचं काय असलं पाहिजे? नियंत्रण असलं पाहिजे. बरोबर आहे. समजा तुम्ही अगदी आयुष्यभर केलेले कष्ट जे आहेत आणि त्यातून मिळालेली मिळकत आहे ती कशामध्ये खर्च केली? घर बांधण्यामध्ये. लोकांचं ध्येय असतं जीवनात, माझं स्वतःचं एक घर असलं पाहिजे काय? आणि त्या घरामध्ये तुम्ही राहायला जाण्या अगोदर वास्तुशांतीचा कार्यक्रम सुरू आहे आणि तेवढ्यात 10 शक्तिशाली गुंड येतात, तुम्हाला लाता भुक्या घालून घरातून बाहेर हाकलून लावतात आणि सांगतात जर घरात पाय ठेवला ना पाय तोडून टाकेल. आणि त्या गुंडांच्या भीतीनं समजा तुम्ही झाडाखाली बसलेले आहात आणि त्या घरामध्ये वावर कोणाचा आहे? सध्या गुंडांचा आहे. तर ते घर तुमच्या मालकीचं आहे का? ते घर तुमच्या मालकीचं आहे? आहे. पण कशावर? फक्त कागदावर. खऱ्या अर्थानं तुम्ही मालक नाही आहात. त्या घराचे आत्ता सध्या मालक कोण आहेत? गुंड आहेत. कारण त्या घरावर नियंत्रण कोणाचं आहे? गुंडांचं आहे. तुमचं नियंत्रण नाही. एखादी वस्तू आपल्या मालकीची आपण केव्हा म्हणू शकतो? त्या वस्तूवर नियंत्रण असणं काय आहे? आवश्यक आहे. समजा तुम्हाला ही माझी गाडी आहे पण ती गाडी तुम्ही कधीच फिरवत नाही. दुसरेच लोक ती गाडी फिरवतात आणि तुम्ही जेव्हापर्यंत अरे माझी गाडी अरे खाडकन कानाखाली बसते आणि हात लावला म्हणजे मारतात ते आणि आयुष्यभर तुम्ही ती गाडी चालवू शकत नाही. ती दुसऱ्याच्या हातात असते. तर तुम्ही त्या गाडीचे खरोखर मालक आहात का? आहात. कागदोपत्री. त्या गाडीचा मालक कोण आहे? जो त्या गाडीचा वापर करतोय, त्या गाडीवर ज्याचं नियंत्रण आहे तोच त्याचा काय आहे? खरा मालक आहे. बरोबर आहे. आणि आत्ताच आपण पाहिलं की या जगावर आपलं कसल्याही प्रकारे नियंत्रण नाही. आहे का नियंत्रण? सुनामी लाटा थांबवू शकता का तुम्ही? असा ठराव पास केला होता का की सुनामी लाटा आल्या पाहिजेत? नाही. तुमच्या इच्छेशिवाय देखील अशा घटना या जगात घडतायत ज्यावर तुमचं कसलंही कंट्रोल नाही आहे. आपल्या शरीरावर देखील आपलं नियंत्रण नाही, म्हणजे आपलं शरीर देखील खऱ्या अर्थानं आपल्या मालकीचं नाही. या शरीरावर कुणाचं नियंत्रण आहे? भगवंतांच्या शक्तींचं नियंत्रण आहे. हा, आणि विशेषतः काळशक्ती जी आहे ती या शरीरावर काय करते? नियंत्रण करते. आणि एका विशिष्ट वेळेला काळशक्ती जेव्हा आघात करते आपला काय होतो? मृत्यू होतो. बरोबर आहे. म्हणून भगवंताची तिसरी ओळख कोणती आहे? भगवंत काय आहेत? परम स्वामी. ईशावास्य इदम सर्वम त्यत्किंचा जगत त्या जगत तेन त्यक्तेन भुंजिथाम मा गर्धाकस्य सिद्धनम. ईशोपनिषद मध्ये सांगितलेलं आहे ईशावास्य इदम सर्वम, हे संपूर्ण विश्व जे आहे, भौतिक सृष्टी आध्यात्मिक सृष्टी जी काय आहे, निर्मिती आहे, तिचे मालक कोण आहेत? ईश. ईश म्हणजे ईश्वर. भगवंतच काय त्याचे मालक आहेत. आपण मालक नाही आहोत. आपण दावा करतो ह्या जमिनीचा मालक मी आहे. बरोबर आहे. काही दिवसांचा दुसरा मालक येतो, हे शरीर सोडून गेले तर तो म्हणतो ही जमीन माझ्या मालकीची आहे. अनेक मालक आले आणि निघून गेले, जमीन तिथेच आहे. हा जमीन तिथेच आहे, पण अनेक मालक आले त्यांनी दावा केला ही जमीन माझ्या मालकीची आणि ते निघून गेले. मग खरा मालक कोण आहे जमिनीचा? कायमसाठी सब भूमी गोपालकी. भगवंताचीच मालकी आहे या जगातील प्रत्येक वस्तूवर, आपली नाही आहे. आणि भगवंत हे परम स्वामी असल्यामुळे या जगातील प्रत्येक वस्तू ही भगवंतांच्याच उपभोगासाठी आहे, आपल्या उपभोगासाठी नाही, हे समजणं पण आवश्यक आहे. कसं काय समजायचं? माझा पुन्हा एक प्रश्न आहे. एखाद्या वस्तूचा भोग तुम्ही निश्चितपणे केव्हा करू शकता? मागे जाऊ, उत्तर आहे जरा. जेव्हा तुम्ही त्या वस्तूचे काय असता? मालक असता. तेव्हाच तुम्ही त्याचा भोग करू शकता. समजा तुमच्या दरवाजावर टकटक झाली, तुम्ही दरवाजा उघडला आणि एक अनोळखी व्यक्ती तुमच्या घरात ठळक प्रवेश करतो, थेट किचनमध्ये, आणि फ्रीजचं दार उघडतो आणि तुम्ही आणलेला आईस्क्रीम खायला सुरू करतो, तुमची प्रतिक्रिया काय असेल? हो हो हो, कोण हो कोण तुम्ही? माझ्या घरात माझी परवानगी न घेता माझ्या फ्रीजचं दार उघडून माझं आईस्क्रीम खायला लागला वय, त्याला लाता करून बाहेर काढणार की नाही तुम्ही? हाडकोळा असेल तर. हे उदाहरणाचं तात्पर्य काय? एखाद्या वस्तूचा भोग करण्यासाठी त्या वस्तूवर आपली मालकी असणं काय आहे? आवश्यक आहे. बरोबर आहे. जी वस्तू आपल्या मालकीची नाही आहे त्या वस्तूचा आपण भोग करण्याचा प्रयत्न केला तर कायद्याच्या नियमामध्ये तो कोण ठरतो? चोर, थीप. दुसऱ्याच्या वस्तूंवर, मालकीच्या वस्तूंवर जेव्हा आपण आक्रमण करतो, ती वस्तू स्वतःसाठी वापरतो, सो ही इज कन्सिडर्ड ॲज थीप. आपण चोर आहोत. आणि भगवंताची सृष्टी जी आहे ती केवळ मी भोगणार अशी जर आपली मानसिकता असेल तर भगवंताच्या दृष्टीमध्ये आपण कोण आहोत? चोर आहोत. बरोबर आहे. आणि चोर म्हणजे कायम टेन्शन मध्ये असणं, कायम इनसिक्युरिटी. जोपर्यंत ही भावना आहे की मी भोग करणार, तोपर्यंत आपल्याला असुरक्षितता जी आहे तिचे धक्के कायम बसत राहणार. बरोबर आहे. जोपर्यंत आपण हे मान्य करत नाही सर्व काही कुणाच्या मालकीचं आहे, भगवंताच्या मालकीचं आहे, आणि म्हणून या जगातील प्रत्येक वस्तूंचा भोग करण्याचा अधिकार कोणाचा आहे? भगवंताचा आहे. आणि म्हणून भगवंतांची पुढची ओळख काय आहे? गॉड इज सुप्रीम एन्जॉयर. भगवंत हे परम भोक्ता आहेत. समजते? भोक्ता म्हणजे भोग करणारे. आणि आपण भोक्ता नसून आपण उपभोग्य आहोत. उपभोग्य म्हणजे माहिती आहे, भोगला जाणारा. आणि भोक्ता म्हणजे काय? भोग करणारा. हे सत्य जोपर्यंत मान्य करत नाही आपल्याला खोल अशी शांती कधी प्राप्त होणार नाही. गीतेमध्ये सुंदर श्लोक आहे की कोण व्यक्ती या भौतिक जगामध्ये कायम शांतीचा अनुभव करू शकतो? न ढळणारी शांती. भोक्ता राम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिं मृच्छति। या श्लोकाचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीनं तीन गोष्टी ठामपणे मान्य केलेल्या आहेत, ज्याला या तिन्ही गोष्टींची पूर्ण जाणीव आहे, तीच व्यक्ती या जगामध्ये पूर्ण शांती आणि आनंदाचा अनुभव करू शकते। आणि कोणत्या तीन गोष्टी आहेत त्या? पहिली गोष्ट आहे, कृष्ण सांगतायत, भोक्ताराम यज्ञ तपसाम, सर्व यज्ञ सर्व तपस्या सर्व कार्यांचा परमभोक्ता कोण आहे? मी आहे। मी म्हणजे कोण? तुम्ही नाही, भगवान श्रीकृष्ण। दुसरी गोष्ट काय सांग? आणि तुम्ही उपभोग्य आहात, भोक्ता नसून तुम्ही कोण आहात? उपभोग्य आहात। सर्व लोक महेश्वरम, मीच परम नियंत्रक आहे आणि तुम्ही काय आहात? नियंत्रित आहात। आणि तिसरं वाक्य खूप सुंदर आहे, सुहृदं सर्वभूतानां, कृष्ण गीतेत सांगतायत की मी सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहे। सुहृदं, सुहृदं या शब्दाचा अर्थ आहे बेस्ट वेल विशर, म्हणजे काय? आपला खरा सर्वात चांगला हितचिंतक म्हणजे कोण आहेत? स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे। आपल्याला अनेक मित्र असतात, अनेक नातेवाईक असतात, आपल्याला वाटतं ते आपले काय हितचिंतक आहेत, पण या जगात सर्वात मोठा तुमचा हितचिंतक कोण असू शकतो? स्वतः भगवंत। ही श्रद्धा पाहिजे भक्ती करण्यासाठी। सुहृदंचा दुसरा अर्थ आहे बेस्ट फ्रेंड, चांगला मित्र, सर्वात चांगला मित्र कोण आहे? भगवंत। मित्र म्हणजे कोण आणि शत्रू म्हणजे कोण? सोप्या व्याख्येत, जो सदैव आपल्या कल्याणाची इच्छा करतो तो कोण आहे? आपला मित्र। आणि भगवंत हे परम मित्र आहेत सर्व जीवांचे। ते गीतेमध्ये जे काही उपदेश करतायत ते कुणाच्या कल्याणासाठी आहेत? आपल्या कल्याणासाठी आहेत। त्यामध्ये भगवंतांचा वैयक्तिक काही स्वार्थ नाही आहे। हे जन जाणलेलं आहे ज्ञात्वा माम शांती मृच्छती, त्यालाच या जगामध्ये परम शांती प्राप्त होऊ शकते। आणि याशिवाय इतर चेतनेमध्ये जे व्यस्त आहेत ते कायम अशांतीचा अनुभव करणार, असंतुष्टतेचा अनुभव करणार। हरे कृष्ण 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 हरे हरे। तर आपण भगवंतांची प्राथमिक ओळख जी आहे ती करून घेतलेली आहे, थोडीशी रिव्हिजन करूया। सर्वात पहिली प्राथमिक ओळख काय सांगितली मी? कोणाच्या लक्षात आहे? बापरे, विसरलात? भगवंत हे सर्व वस्तूंचे मूळ उगमस्थान आहेत, ही काय केली आपण? पहिली ओळख। दुसरी ओळख काय बघितली? भगवंत हे परम नियंत्रक आहेत। तिसरी ओळख काय पाहिली? भगवंत हे परम स्वामी मालक आहेत, बरोबर आहे। आणि चौथी ओळख काय पाहिली? आत्ताच भगवंत काय आहेत? परम भोक्ता आहेत। हा, ही भगवंताची अतिशय प्राथमिक ओळख आहे। तरी देखील प्रश्न शिल्लकच आहे। काय प्रश्न? ठीक आहे, मान्य आपण केलं की भगवंत अस्तित्वात आहेत, म्हणे जे विश्व निर्माता आहेत, भगवंतांची प्राथमिक ओळख पण आम्हाला समजली, पण पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की मग तो भगवंत नेमका कोण आहे? कारण आपल्या वैदिक धर्मशास्त्रांमध्ये हजारो लाखो देवी देवतांची काय आहेत? वर्णन आहेत। तर भगवंत आणि देवी देवता एकच आहेत का? भगवंत, भगवंतांचे अवतार, देवी देवता, जीवात्मे यांचा परस्पर संबंध काय आहे? त्याविषयी आपण आता काय करणार आहोत? चर्चा करणार आहोत। तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी सुरुवात करत आहे। शास्त्रामध्ये तुम्हाला दोन शब्द आढळतात। कोणते दोन शब्द? एक आहे ईश्वर आणि दुसरा शब्द आहे परमेश्वर। ईश या संस्कृत धातूचा अर्थ आहे नियंत्रण करणे। ईश म्हणजे काय? नियंत्रण करणे। आणि ईश्वर म्हणजे कोण? नियंत्रण करणारा। ही ईश्वर शब्दाची काय आहे? व्याख्या आहे। आणि या व्याख्येनुसार आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती काय आहे? ईश्वरच आहे। का? आपल्यामध्ये देखील कमी किंवा अधिक प्रमाणात नियंत्रण करण्याची प्रवृत्ती देखील आहे आणि काही प्रमाणात क्षमता देखील आहे, बरोबर आहे। एक कुटुंब आहे, समजा पती आणि पत्नी आणि त्यांची दोन मुलं आहेत. आणि त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजे कोण आहे? पती आहे. ज्याचं त्या कुटुंबावर काय असतं? नियंत्रण असतं. पत्नीवर आणि मुलांवर त्याचं काय असतं? नियंत्रण असतं. म्हणजे त्या कुटुंबासाठी कोण ईश्वर आहे? पती. बरोबर आहे. तो आपल्या पत्नीला सांगू शकतो, हे बघ तू अशी साडी नेसलेली मला बिलकुल पसंत नाही, काय तू असेच ड्रेस घातले पाहिजे. पण तो तसं तिला का ठामपणे सांगू शकतो? कारण तो तिच्यासाठी काय? ईश्वर, नियंत्रक आहे. पतीचा निश्चित काही प्रमाणात अधिकार आहे कोणावर? पत्नीवर. पण तो त्याचं जे नियंत्रण आहे ते कशापुरतं मर्यादित आहे? आपल्या स्वतःच्या कुटुंबापुरतच. तो शेजाऱ्याच्या पत्नीला असं म्हणू शकत नाही की वहिनी ही साडी तुम्हाला बिलकुल चांगली दिसत नाही, तुम्ही अशाच प्रकारे पोशाख परिधान करा. आणि असं म्हटलं तर काय होईल? तिचा ईश्वर हातात काटे घेऊन येणार. आणि मग दोन ईश्वर मारामारी करायला सुरू करणार. बरोबर आहे. प्रत्येक कुटुंबासाठी काय असतो? ईश्वर असतो. पण त्याचं नियंत्रण फक्त त्याच्या कुटुंबापुरतच काय आहे? मर्यादित आहे. खूप छोटा ईश्वर असतो. याच्यावरती जाऊया आपण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते काय आहेत? एक प्रकारे काय आहेत? ईश्वर आहेत. कारण महाराष्ट्र राज्यावर निश्चितच काही प्रमाणात त्यांचं काय आहे? नियंत्रण आहे. ते काही नवीन आदेश काढू शकतात, जुने आदेश शक्ती असेल त्यांच्याकडे खरोखर तर काय करू शकतात? रद्द देखील करू शकतात जर बहुमत असेल तर. होय की नाही? हा. पण त्यांचं नियंत्रण फक्त महाराष्ट्र राज्यापुरतच मर्यादित आहे. ते कर्नाटक राज्यात जाऊन काही ढवळाढवळ करू शकत नाही. तिथे वेगळे आप्पा म्हणजे तिथे वेगळे ईश्वर आहेत ज्यांचं कर्नाटकावर काय नियंत्रण आहे. आणखी वर जाऊया. भारत देशावर पंतप्रधान जे आहेत त्यांचं निश्चित काही प्रमाण काय आहे? नियंत्रण आहे. त्यांच्याकडे विशेष अधिकार आहेत, पॉवर्स आहेत त्यांच्याकडे. बरोबर आहे. पण पंतप्रधान हे भारतासाठी काय आहेत? एक प्रकारे ईश्वर आहेत, मोस्ट पॉवरफुल पर्सन. पण त्याचं नियंत्रण फक्त कशावर आहे? भारत देशावर. ते पाकिस्तानात जाऊन काही ढवळाढवळ करू शकत नाही, तिथे गोळ्याच घालतील. होय की नाही? पाकिस्तानात खूप असुरक्षित वातावरण आहे भारतीयांसाठी, सर्वांना माहिती आहे त्याबद्दल. आणि असं ग्रहित धरूया आपण की या जगातील महासत्ता कोण आहे? आता सध्या अमेरिका. अमेरिकेचे अध्यक्ष जे आहेत ते देखील ईश्वर आहेत. का? कारण अमेरिकेचं निश्चितच जगातील सर्व देशांवर काय आहे? नियंत्रण आहे. इवन भारतावर देखील त्यांचं काय आहे? नियंत्रण आहे. बरोबर आहे. पण जरी अमेरिकेचे अध्यक्ष शक्तिशाली असतील, त्यांचं नियंत्रण जरी असलं, तरी ते नियंत्रण पूर्ण नियंत्रण आहे का? नाही. अमर्यादित नियंत्रण आहे का त्यांचं? नाही. जर त्यांचं नियंत्रण पूर्ण असतं तर विमान घुसलं नसतं. समजते मी काय म्हणतो? जर खरोखर त्यांच्याकडे नियंत्रण करण्याची ताकद असती तर विमान घुसतेच कसं? एक विमान घुसलं काही दिवसांपूर्वी आणि 15-20 हजार लोकांचा काय झाला? मृत्यू झाला. अमेरिकन नागरिक मृत्युमुखी पडले. या घटनेवर अमेरिकेचे अध्यक्ष जे आहेत त्यांचं काही नियंत्रण होतं का? नाही. सांगण्याचा मुद्दा काय आहे की अनेक ईश्वर आहेत पण त्यांची शक्ती, त्यांचं नियंत्रण हे मर्यादित आहे. त्याचप्रमाणे भगवंतांनी या सृष्टीचं कार्य सुरळीतपणे पार पडावं म्हणून या सृष्टीमधील प्रत्येक विभागासाठी एका स्वतंत्र ईश्वराची नेमणूक केलेली आहे. आणि या प्रत्येक स्वतंत्र ईश्वरांना आपण काय म्हणतो? 33 कोटी देवी देवता. ही सृष्टी इतकी अफाट आहे की आज या सृष्टीचं नियोजन करण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी भगवंतांनी काही शक्तिशाली जीवांची त्या ठिकाणी काय केलंय? नेमणूक केलेली आहे ईश्वर म्हणून. आणि त्या सर्वांना आपण काय म्हणतो? देवी देवता. उदाहरणार्थ या जगामध्ये जे अनेक महत्वाचे विभाग आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, त्यापैकी एक महत्वपूर्ण डिपार्टमेंट कोणतं आहे? एअर डिपार्टमेंट. म्हणजे कोणतं? हवा हे खातं, वायू हे खातं महत्वाचं आहे की नाही? आपण वायूशिवाय जगू शकत नाही. बरोबर आहे. तर वायू किंवा हवा या खात्यावर नियंत्रण करण्यासाठी भगवंतांनी ज्या ईश्वराची नेमणूक केलेली आहे त्याचं नाव काय आहे? वायुदेव. जे कुणाचे वडील आहेत? हनुमंतांचे वडील. बरोबर आहे. वायुदेवांचं वायू किंवा हवा या खात्यावर नियंत्रण आहे, पण ते तुम्हाला अग्नी देऊ शकत नाही. त्यांचं नियंत्रण त्यांच्या खात्यापुरतंच काय आहे? मर्यादित आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे अग्नी देखील आवश्यक असा घटक आहे सृष्टीमध्ये, होय की नाही? आपल्या शरीरामध्ये पण अग्नी असतो, माहिती आहे तुम्हाला, जठर अग्नी आहे ज्याच्यामुळे अन्न पचन होतं. तर हे जे अग्नी तत्व आहे त्या तत्वावर नियंत्रण कोणाचं आहे? एका देवतेचं आहे, आणि त्याला आपण काय म्हटलंय? अग्नी देव. या विश्वामध्ये जिथे पण अग्नी आहे त्या अग्नीवर कंट्रोल कोणाचा आहे? अल्टिमेटली अग्निदेवांचं आहे. पण त्यांचं नियंत्रण त्यांच्याच फक्त स्वतःच्या खात्यापुरतं काय मर्यादित आहे. ते तुम्हाला पाऊस देऊ शकत नाही. अग्नीची किती उपासना केली तर पाऊस नाही मिळणार तुम्हाला. त्यासाठी कोण आहेत? पर्जन्यदेव इंद्र. हा, इंद्र जो देवतांचा राजा आहे त्याचं पाऊस पर्जन्य या खात्यावर त्याचं काय नियंत्रण आहे. कुठे पाऊस पाडायचा, कुठे पाऊस पाडायचा नाही. पाऊस काय आपोआप पडत नसतो कधी? नळाचं पाणी आपोआप पडतं का कधी? कधी चालू करणार आणि बंद करणार असं खट मध्येच पाऊस थांबतो. पडतो जोरात पाऊस, काही ठिकाणी पडतच नाही त्या प्रदेशातील लोकांच्या कर्मानुसार. तर या सगळ्यावर नियंत्रण कोणाचं आहे? पर्जन्यदेव जो आहे त्याचं नियंत्रण आहे. या जगात ज्ञानाची देखील आवश्यकता आहे. ज्ञान एक मोठं खातं आहे की नाही? तर त्या खात्यासाठी एका शक्तिशाली देवीची काय केलेली आहे? नेमणूक केली आहे. ती देवी कोण आहे तुम्हाला माहिती आहे? ज्ञान देवता कोण आहे? सरस्वती आहे. कुणाच्या कर्मानुसार कुणाला किती बुद्धी द्यायची, कुणाच्या कर्मानुसार कुणाला कसा मतिमंद ठेवायचा हे कार्य कोण करते? सरस्वती देवी करते. पण तिची शक्ती, तिचं नियंत्रण फक्त ज्ञान बुद्धी या खात्यापुरतंच काय नियंत्रण आहे. तुम्हाला जर पैसा हवा असेल तर सरस्वती तुम्हाला पैसा देऊ शकत नाही. वित्त, वित्त म्हणजे काय? पैसा. मनी इज स्वीटर दॅन हनी असं म्हणतात लोक, की मधापेक्षाही पैसा काय गोड आहे. आणि पैशाचं खातं का विशिष्ट शक्तिशाली देवींकडं भगवंतांनी दिलेलं आहे, आणि ते म्हणजे कोण देवी? ती कोल्हापुरात आहे महालक्ष्मी. लक्ष्मी ही भाग्य देवता आहे. पैशाचं खातं कोणाकडे? लक्ष्मी देवी. कुणाच्या कर्मानुसार कुणाला किती पैसे द्यायचे, कुणाच्या कर्मानुसार कुणाला केव्हा रस्त्यावर आणायचं, हे सगळं डिपार्टमेंट कोण सांभाळते? लक्ष्मी देवी. पण तिचं नियंत्रण कशावर आहे? फक्त पैसा या खात्यावर आहे. ती तुम्हाला ज्ञान देऊ शकत नाही. त्यासाठी सरस्वतीकडे गेलं पाहिजे. अशा प्रकारे अनेक देवी देवता आहेत. शास्त्रात तरी असं सांगितलंय की आपल्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियांसाठी एक एक काय आहेत? देवी देवता आहेत. डोळे, कुणाच्या कर्मानुसार कुणाला चांगली दृष्टी द्यायची, कुणाच्या कर्मानुसार जन्मात असलेला आंधळा ठेवायचा किंवा त्याला एका विशिष्ट वयात दृष्टीच गेली द्यायची, हे काय बाय चान्स घडत नाही काय? बाय चान्स हे मूर्खांचं तत्वज्ञान आहे, लक्षात ठेवा. हा, बाय चान्स आपोआप आपोआप त्याचं वाईट झालं, आपोआप काही होत नसतं. देर मस्ट बी कॉज, काहीतरी कारण असलंच पाहिजे. तर डोळे या विभागासाठी पण देवता आहेत, कान या विभागासाठी पण काय आहेत? देवता आहेत. 33 कोटी देवता आहेत. असे अनेक विभाग आहेत या सृष्टीमध्ये. इतकी भव्य सृष्टी आहे, तिचं व्यवस्थापन बाय चान्स सुरू नाही आहे. स्वर्गामध्ये ज्या देवी देवता आहेत शक्तिशाली, ते या विश्वावर काय करतायत? नियंत्रण करतायत. ही दृष्टी आपोआप कार्य करत आहे हे मान्य करणं हीच मुळे अंधश्रद्धा आहे. विश्वच काय, विश्वातली खाती काय? साधी आपल्या शहरातली खाती आपोआप कार्य करतात का? एसटी महामंडळ कोल्हापूरचं खातं आहे, आपोआप कार्य करतं का? कुणी आलाय, कुठली गाडी पण कुठेही चाललाय असं चित्र असतं का? नाही. तिथे पण एक कंट्रोलर असतो, ओरडत असतो. हा, माईक वरून कंट्रोलर असतो, तिथे पण एक नियंत्रक असतो, नियंत्रण कक्ष असतो. ही गाडी केव्हा कुठे सुटणार, नियोजन असतं तिथे. जर एक छोटस खातं एसटी खातं बाय चान्स काम करत नसेल तर विश्वामधली इतकी मोठी मोठी खाती आपोआप कार्य कशी काय करू शकतील. या प्रत्येक खात्यामागे नियंत्रक असलाच पाहिजे आणि हे सर्व नियंत्रक जे आहेत त्यांना शास्त्रामध्ये ईश्वर म्हणजे देवी देवता असं त्यांना संबोधण्यात आलेलं आहे. सृष्टीची निर्मिती जी आहे 84 लाख शरीरांची निर्मिती कोण करतं माहित आहे? कोण आहे? कुणाकडे खात आहे निर्मितीचं? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सर्व शरीरांची निर्मिती करतात. विचार करा शरीराची निर्मिती करणं म्हणजे काय? प्रचंड बुद्धी असली पाहिजे त्यांच्याकडे. हा आपलं शरीर मगाशीच पाहिलं आपण किती जटिल आणि गुंतागुंतीचं आहे, किती रक्तवाहिन्या शरीराने, काय बुद्धी असेल ब्रह्मदेवांची. आणि एक शरीर नाही, किती शरीर? 84 लाख प्रकारची शरीर. विनाश हे खातं कोणाकडे आहे? प्रलय. सृष्टी आणि प्रलय, प्रलयाचं खातं कोणाकडे आहे? शिवजींकडे आहे. हा शिवजी काय करतात? जी निर्मिती झालेली आहे विश्वाची एका योग्य वेळी त्याचा काय करतात? विनाश करतात, प्रलयाचं कार्य करतात. पण ब्रह्मदेव जे आहेत ते प्रलय घडवून आणू शकत नाही, ते फक्त काय करू शकतात? सृजन, निर्मिती करू शकतात. शिवजी विनाश करू शकतात पण ते निर्मिती करू शकत नाही. ती ताकद कोणाकडे आहे? ब्रह्मदेवांकडे. आणि या विश्वामधील सर्वात कठीण विभाग जो इतर कोणत्याही देवी देवतांना हॅन्डल करणं शक्य नाही तो विभाग स्वतः भगवंत स्वतःजवळ ठेवतात आणि तो म्हणजे मेंटेनन्स. या विश्वाचं काय करणं? पालन पोषण करणं खूप कठीण आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे एका कुटुंबाचं पालन पोषण करताना सगळे केस काय होतात? गळून जातात. अख्ख्या विश्वाचं पालन पोषण, या जगातील उपस्थित सर्व जीवांना खाद्य पुरवणं, कुठला शास्त्रज्ञ खाद्य पुरवत नाही त्यांना किंवा कुठला मनुष्य, प्रत्येक जीवासाठी अतिशय काय शब्द वापरू त्याला, अतिशय सुरळीतपणे सुसूत्र पद्धतीनं काय सर्व व्यवस्था आहे जगामध्ये. असं नाही की जीव जन्माला आणि त्याला खायलाच नाही काय, आणि सगळं काही आहे जगामध्ये. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. भगवंताची निर्मिती पूर्ण आहे, परफेक्ट आहे. इतकं प्रचंड विश्व त्याला मेंटेन करणं बाय चान्स काय मेंटेन होत नाही, पुन्हा हे मूर्ख लोकांचं मत आहे. मेंटेन करणारे कोण आहेत? भगवंत विष्णू. पण विष्णू जर सोडले आपण आता थोडा वेळ बाजूला ठेवला त्यांना, आतापर्यंत आपण अगदी कुटुंब प्रमुखापासून ब्रह्मा आणि शिवजींपर्यंत सर्वांची गणना कशामध्ये होते? ईश्वर. ते शक्तिशाली नियंत्रक आहेत. पण शास्त्रामध्ये दुसरा शब्द आहे मला सांगितला, कोणता? परम ईश्वर. परमेश्वर हा शब्द ईश्वर शब्दापासून वेगळा आहे. का? उत्तर द्या सोपं आहे ना. परमेश्वर हा शब्द ईश्वर शब्दापेक्षा वेगळा काय? एक शब्द एक्स्ट्रा जोडला होता त्याला, कुठला? परम. यस, परम शब्दामध्ये अर्थच बदलतो ना. ईश्वर म्हणजे नियंत्रक आणि परम ईश्वर म्हणजे परम नियंत्रक, सर्वश्रेष्ठ नियंत्रक, सुप्रीम कंट्रोलर. म्हणजे काय? म्हणजे असा नियंत्रक ज्याचं सर्वांवर नियंत्रण आहे, ज्याचं सगळीकडे नियंत्रण आहे, पण त्याच्यावर मात्र कुणाचंही नियंत्रण नाही. केवळ अशाच व्यक्तीला आपण परमेश्वर म्हणून घोषित करू शकतो. परमेश्वर म्हणजे कोण? असा परम श्रेष्ठ नियंत्रक ज्याचं सर्वांवर नियंत्रण आहे, सगळीकडे नियंत्रण आहे, पण त्याच्यावर मात्र कुणाचंही नियंत्रण नाही. केवळ तीच व्यक्ती परमेश्वर असू शकते. पुन्हा प्रश्न हा आहे की परम नियंत्रक भगवंत नेमके कोण आहेत? त्याचं उत्तर शास्त्रांमध्ये देण्यात आलेलं आहे. ब्रह्मसंहितेमध्ये स्वतः ब्रह्मदेव जे सृजन करता आहेत ते भगवंताचं गुणगौरव करतायत. एका श्लोकामध्ये ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. ते काय वर्णन करतायत? ईश्वर. ईश्वर म्हणजे काय सांगा लवकर फास्ट. नियंत्रक. परम म्हणजे काय? परम श्रेष्ठ. कृष्ण कोण आहेत ते? कृष्ण असं माझं मत नाही. कोणाचं मत आहे? ब्रह्मदेवांचं मत आहे ज्यांनी ऍक्च्युली वेदांची निर्मिती केली या भौतिक जगामध्ये. पहिला त्यांनीच वेद ज्ञान प्राप्त केलं भगवंतांकडून आणि ते प्रसारित केलं संपूर्ण मानव जातीसाठी. त्यांचं मत आहे की ईश्वर परमह कृष्ण, परम ईश्वर कोण आहेत, कृष्ण आहेत. सच्चिदानंद विग्रह, मग अशी आपली चर्चा सुरू होती. विग्रह म्हणजे काय, शरीर. विग्रह शब्दाचा अर्थ काय, शरीर. पण श्रीकृष्णाचं शरीर कसं आहे, भौतिक नसून सच्चिदानंद विग्रह, सच्चिद आनंद, असं भगवंताच्या आध्यात्मिक देहाचं स्वरूप आहे. अनादिर आदिर गोविंद, सर्वात अनादी जर कोण असेल तर कोण आहेत, कृष्ण आहेत. गोविंद, गोविंद म्हणजे कृष्णच नाव आहे. सर्व कारण कारणम, शेवटी ब्रह्मदेव काय म्हणतात, ते सर्व कारणांचे आधी कारण आहेत. ही इज कॉज ऑफ ऑल अदर कॉजेस. सर्व कारणांचे मूळ अधिकारण कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आपण इथे थांबूया, ब्रेक आणि फास्ट फक्त 10 मिनिटात आपल्याकडे थंडगार सरबत तुमची वाट पाहत आहे. मस्त भोग करा, पण लक्ष ठेवा हे कोणापासून येते सरबत, श्रीकृष्णांपासून येते. त्यांच्या कृपेशिवाय आपण सरबत पिऊ शकणार नाही. त्यांनी जर शक्ती काढून घेतली तर हलता पण येणार आपल्याला, होय की नाही. हा, तर त्या कृतज्ञतेनं काय करा, आज तुम्ही सरबत आनंदानं प्या. हरे कृष्णा. 10 मिनिटच आहेत, लगेच आपल्याला जमायचं आहे. पुढे पुन्हा 15 तासाचा विषय, पुढे आपण अजून विस्तृत चर्चा करणार आहोत. खूप सुंदर विषय, कुणी घरी जायचं नाही आहे. जो घरी जाईल त्याला मोठा दंड. हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आले का सगळे, की अजून म्हणूया मंत्र सर्वांसाठी. हरे कृष्णा. कुठे गेले दोघे? ओके. हरे कृष्ण. फ्रेश झाला तुम्ही की नाही? उत्साह आहे ऐकण्याचा अजूनही? जोरात आवाज येत नाही. ओके, ठीक आहे, धन्यवाद. आपण पहिल्या सत्रात चर्चा केली की स्फोटामुळे निर्मिती शक्य नाही, स्फोटामुळे फक्त विध्वंस शक्य आहे. आणि इतकी प्रचंड विश्व निर्मिती आहे, ती स्फोटामधून निर्माण होणं शक्य नाही, तिच्या मागे निर्माता असलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो, भगवंत. भगवंतांची प्राथमिक ओळख आपण पाहिली, पुन्हा एकदा, भगवंत सर्व वस्तूंचे मूळ काय आहेत, उगमस्थान आहे. भगवंतच परमनियंत्रक आहेत, भगवंतच परम स्वामी आहेत, आणि भगवंतच खऱ्या अर्थानं काय आहेत, परम भोक्ता आहेत. बरोबर आहे. आणि आपण ईश्वर आणि परमेश्वर यामधील फरक काय आहे त्याविषयी थोडक्यात काय केले, चर्चा केली आहे. आणि ईश्वर म्हणजे नियंत्रक, परमेश्वर म्हणजे परम नियंत्रक, आणि तो कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. हरे कृष्ण. तर तर कृष्ण भगवंत आहेत, मूळ भगवान आहेत, हे जर आपण मान्य केलं तर पुढचा प्रश्न असा आहे की विष्णू कोण आहेत? कृष्ण आणि विष्णू यांचा परस्पर संबंध काय आहे? अवतार जे आहेत ते कोण आहेत? त्याशिवाय देवी देवता विष्णू कृष्ण यांचा परस्पर संबंध काय आहे? आणि विशेषतः आपण सर्व जीवात्मे आपला भगवंतांशी काय संबंध आहे, ही आपली आता चर्चा होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. तर भगवंतांचे दोन प्रकारचे अंश असतात. काय म्हटलं मी? भगवंतांचे दोन प्रकारचे अंश असतात. पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात स्वांश. काय म्हणायचं? स्वांश. आणि दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात विभिन्नांश. काय म्हणतात? विभिन्नांश. तर स्वांश म्हणजे काय? स्वांश म्हणजे भगवंतांची स्वतःचीच जी विस्तारित रूप आहेत त्याला काय म्हणतात? स्वांश म्हणतात. समजलं? स्वांश म्हणजे काय सांगा? भगवंतांची स्वतःचीच जी विस्तारित रूप आहेत त्याला स्वांश म्हणतात. एक्सपान्शन्स ऑफ द लॉर्ड. भगवंत स्वतःला विविध रूपामध्ये विस्तारित करतात. त्या सर्व रूपांना काय म्हटलेलं आहे? स्वांश. तर भगवंतांचं मूळ जे रूप आहे ते आहे श्यामसुंदर कृष्ण. श्यामसुंदर म्हणजे जे मुरलीधर बासरी वाजवणारे कृष्ण आहेत, जे गोपींच्या ध्यानाचं काय आहेत? विषय आहेत असे कृष्ण. कृष्णाचा जेव्हा पहिला विस्तार होतो त्या विस्ताराला म्हणतात बलराम. कृष्ण स्वतःला विस्तारित करतात. कोणत्या रूपामध्ये? बलराम. तुम्हाला माहित आहे बलराम लीलेमध्ये कोण होते? भाऊ होते, मोठे भाऊ होते. कोणाचे? श्रीकृष्णाचे. त्यानंतर पुढचा विस्तार जो आहे त्याला म्हणतात नारायण. काय म्हणतात? नारायण. हे रूप भगवंताचं विस्तार पावत. त्यानंतर चार चतुर्भुज रूप प्रकट होतात, किंवा त्याला चतुर्व्यूह असं म्हणतात. पहिला चतुर्व्यूह तो म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. ही चार भगवंतांची काय आहेत? विस्तारित रूप आहेत. आणि या चार विस्तार रूपांपासून दुसरा चतुर्व्यूह काय होतो? पुन्हा विस्तार पावतो. पुन्हा हेच चार कोणते? वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. लक्षात ठेवायचं असेल तर व्हेस्पा लक्षात ठेवा. व्ही एस पी ए. व्ही म्हणजे काय? वासुदेव. एस म्हणजे संकर्षण. पी म्हणजे प्रद्युम्न. ए म्हणजे अनिरुद्ध. राम अवतारामध्ये तुम्हाला माहित आहे की चार भाऊ होते. कोण कोण होते? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. ही कुणाची रूप होती? वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्धच या जगामध्ये कोणत्या रूपात आले? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. ही चारही विष्णू रूप आहेत, म्हणजे स्वांश आहेत. भगवंताची स्वतःची रूप आहेत. वेगवेगळ्या भूमिकेमध्ये होते ते, ऑफकोर्स. आणि मग पहिल्या विष्णूचा विस्तार होतो. असं मी का म्हटलं पहिल्या विष्णूचा विस्तार होतो? कारण विष्णूचे तीन प्रकार आहेत, एकच नाही. शास्त्रामध्ये स्पष्ट वर्णन आहे की विष्णूचा पहिला जो विस्तार आहे, प्रकार आहे, त्याला म्हणतात महाविष्णू. काय म्हणतात? महाविष्णू. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऍक्च्युली आपण परीक्षा ठेवायला पाहिजे ना, दुसऱ्या दिवशी गाळलेल्या जागा भरा असं. कमीत कमी तुम्ही चांगला अभ्यास करू शकला असता. उद्या ठेवायची का परीक्षा 10 मिनिटांची? ठीक आहे. हरे कृष्ण. 4 दिवसांची एकदम ठेवूया. तर काय सांगत होतो? महाविष्णू. तर महाविष्णू जे आहेत त्यांचं या विश्वनिर्मितीशी काय कार्य आहे, संबंधित कार्य. महाविष्णू जे आहेत ते जेव्हा श्वास बाहेर सोडतात त्यावेळी त्यांच्या शरीराच्या प्रत्येक रंध्रातून एक ब्रह्मांड प्रकट होतं. काय होतं? प्रत्येक रंध्रातून एक ब्रह्मांड अशी अनंत कोटी ब्रह्मांड त्यांच्या शरीरातून काय होतात, प्रकट होतात. म्हणजेच या ब्रह्मांडाचे खरे निर्माता कोण आहेत, महाविष्णू आहेत. किती विशाल काय देह असेल त्यांचा कल्पना करू शकता तुम्ही. अनंत कोटी ब्रह्मांड ज्यांच्या शरीरातून काय होतात, प्रकट होतात. आपल्या समोर जरी ते आले तरी बघू शकू आपण त्यांना. लोक म्हणतात ना भगवान दाखवा, आपण बघण्याची ताकद आहे का तुमच्या, जरी आले तरी तेवढी ताकद आहे आपल्या डोळ्यांमध्ये. अहो जे कोट्यावधी ब्रह्मांड आहेत त्यातील एक ब्रह्मांड म्हणजे आपलं ब्रह्मांड. ब्रह्मांड हा जो शब्द आहे संस्कृत त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये काय म्हणतात, युनिव्हर्स. ब्रह्मांड म्हणजे काय, युनिव्हर्स. तर आपलं जे युनिव्हर्स आहे, ब्रह्मांड आहे, त्याला चार दिशा आहेत प्रमुख, म्हणून चार तोंडांचं काय आहे, ब्रह्मदेव आहे. तर या ब्रह्मांडामध्ये 14 लोक आहेत. किती लोक आहेत, 14 लोक. लोक म्हणजे काय, लोक म्हणजे प्लॅनेटरी सिस्टीम. लोक म्हणजे हजारो ग्रहांची मालिका म्हणजे एक लोक. असे किती लोक आहेत, वेदांमध्ये सांगितले 14 लोक आहेत. आणि या 14 लोकांपैकी एक लोक म्हणजे भूलोक, त्यामधील एक ग्रह म्हणजे काय, पृथ्वी. पृथ्वीवर अनेक खंड आहेत, त्यातील एक खंड म्हणजे आशिया. आशियामध्ये अनेक देश आहेत, त्यातला एक देश म्हणजे भारत. भारतामध्ये अनेक राज्य आहेत, त्यातील एक राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये अनेक शहर आहेत, त्यातील एक शहर म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये अनेक विभाग आहेत, त्यातला एक विभाग म्हणजे रंकाळा परिसर. रंकाळ्यामध्ये, रंकाळा परिसरामध्ये अनेक वास्तू आहेत, त्यातील एक वास्तू म्हणजे इस्कॉनचं हे छोटस मंदिर. आणि या इस्कॉनच्या मंदिरामध्ये काही जीव आता बसलेले आहेत प्रवचन ऐकत. त्या जीवांपैकी एक जीव म्हणजे कोण आहात, तुम्ही स्वतः. तुमची तुलना जर महाविष्णूशी केली तर काय फरक आहे दोघांमध्ये. महाविष्णू आपल्यापेक्षा कित्येक पटीनं काय आहेत, शक्तिशाली आणि भव्य दिव्य आहेत. बरोबर आहे, वी आर इनसिग्निफिकंट. आपण भगवंतांसमोर काय आहोत, अतिशय तुच्छ आहोत. आणि याचा साक्षात्कार ज्या होतो त्याला म्हणतात नम्रता. नम्रता म्हणजे काय, हे जाणणं की भगवंत अतिशय महान आहेत आणि मी काय, अतिशय लहान आहे. अरे अरे मानसा तू येडा का खुळार, ऐकलंय, देवा पुढं माणूस पाला पाचोळार. देवा पुढं माणूस पाला पाचोळार, ही भावना जेव्हा विकसित होते त्याला काय म्हणतात, ह्युमिलिटी, नम्रता. आय एम इनसिग्निफिकंट. या सृष्टीमध्ये करोडो जीवात्म्या आहेत, त्यातला एक तुच्छ वळवळणारा जीव म्हणजे कोण आहोत आपण. तरी आपल्याला अभिमान आहे की मी किती महान आहे. आमचे गुरु आहेत राधानंद स्वामी, ते एका ठिकाणी म्हणतात की हा किती मोठा जोक आहे की ह्या जगातील तुच्छ जीव स्वतःला महान समजतो. हा किती मोठा ह्युमर, किती मोठा जोक आहे. कुठं एक ट्रकची धडक बसली की नाही, चिंध्या होणार आहेत त्याच्या. तरी त्याला वाटतं की मी असा आहे, ह्याव आणि त्याव, मला लोक मान सन्मान देत नाहीत. हा काळाच्या शक्तीनं चिरडले जाणार आहोत आपण, तरी आपल्याला वाटतं की मी भगवंत आहे. काही लोक तर इतके मूर्ख आहेत ते स्वतःला काय समजतात, भगवंत समजतात. मीच भगवंत आहे जे काळाच्या शक्तीनं चिरडले जाणार आहेत काही दिवसात, हे शरीर उद्ध्वस्त होणार आहे त्यांचं. तर ही नम्रता असणं आवश्यक आहे. कोणासमोर, भगवंतांसमोर. आपण कायम ऐकतो भगवंत सर्व शक्तिशाली आहेत, पण सर्व शक्तिशाली म्हणजे नेमकं काय, याचं एक उदाहरण म्हणजे महाविष्णू. महाविष्णूंची शक्ती काय असू शकेल. तर महाविष्णूंचं कार्य काय आहे, ब्रह्मांडांची काय करणं, निर्मिती करणं. सुरुवातीला ही ब्रह्मांड पोकळ असतात आतून, जसा चेंडू आतून काय असतो, पोकळ असतो. तर दुसरे विष्णू म्हणजे विष्णूचा दुसरा प्रकार, दुसरे विष्णू काय करतात, प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ते स्वतःला विस्तारित करतात. म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक विष्णू प्रवेश करतात आणि त्या प्रत्येक विष्णूचं नाव आहे गर्भोदक्षाई विष्णू. कोणतं नाव सांगितलं? गर्भोदक्षाई विष्णू. मगाशी सांगितलेले विष्णू कोणते आहेत? महाविष्णू. मग गर्भोदायी गर्भोदक्षाई विष्णूचं कार्य काय आहे? की त्यांच्या शरीरातून स्वेद, स्वेद म्हणजे घाम जो येतो, ऑफकोर्स तो असाधारण असा घाम असतो, त्याद्वारे निम्म ब्रह्मांड व्याप्त होतं त्या घामाद्वारे आणि त्याचा समुद्र तयार होतो, याला गर्भोदक सागर असं म्हटलंय शास्त्रामध्ये. कोणता सागर? गर्भोदक सागर. आणि मगाशी मी सांगितलं की बलरामपासून संकर्षण हा विस्तार येतो आणि संकर्षणापासून आणखी एक विस्तार येतो भगवंताचा, त्याला म्हणतात अनंतशेष. अनंतशेष माहिती आहे तुम्हाला? जे समुद्रावर शेष नाग आहेत ते विष्णूचंच काय आहे, संकर्षणाचं विस्तारित काय आहे, रूप आहे. आणि त्याच्यावर पहुडलेले जे विष्णू आहेत ते कोणते विष्णू आहेत? आत्ता सांगितले मी कोणते? गर्भोदक्षाई विष्णू. ते महाविष्णू नव्हेत, महाविष्णू वेगळं त्यांचं कार्य. तर गर्भोदक्षाई विष्णू जे आहेत ते पहुडलेले आहेत आणि त्यांच्या चरणाचं एक व्यक्ती मालिश करत आहे. माहिती कोण आहे ती? कोण आहे? लक्ष्मी. सगळं जग लक्ष्मीच्या मागे आहे. हा का लोकांना काय पाहिजे? पैसा. लक्ष्मीचे उपासक भरपूर आहेत जगात. विष्णूचे आणि कृष्णाचे भक्त अतिशय काय आहेत? दुर्मिळ आहेत, जे पुढे आपण पाहणार आहोत. सर्वजण लक्ष्मीच्या मागे आहेत पण लक्ष्मी कुणाच्या मागे धावते? विष्णूचे चरण, तिला तेच पाहिजे. ती काय मालिश करत असते? ती दासी आहे. कुणाची? विष्णूची. आणि त्यांच्या नाभीतून एक कमळ आलेला आहे, तुम्ही चित्र पाहिलंय. आणि त्या कमळामध्ये या जगातील जे पहिले जीव आहेत ते जन्म घेतात आणि त्यांचं नाव काय? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव ह्या विश्वामधील पहिले जीव आहेत जे जन्म घेतात, मग पुढे ते इतर शरीरांची निर्मिती करतात. पण महाविष्णू जेव्हा भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात, काय टाकतात? दृष्टिक्षेप. आणि त्या दृष्टिक्षेपाद्वारे ते प्रकृती माता जी आहे तिच्या गर्भात गर्भधारणा करतात. कशाची? जीवांची. म्हणजे आत्मे आहेत आपले, आपण सर्वजण ते या जगात कुठून येतो? महाविष्णूच्या दृष्टिक्षेपाद्वारे आपण प्रकृतीमध्ये आपल्याला शरीर काय होतं? प्राप्त होतं. समजतंय तुम्हाला? जी शरीर कुणी निर्माण केले आहेत? ब्रह्म देवाने निर्माण केले. तर प्रत्येक जीवात्म्याला शरीर प्राप्त होतं या जगात. तर दुसरे आहेत गर्भोदक्षाय विष्णू. आणि जो देठ आहे कमळाचा, त्या देठामध्ये 14 प्लॅनेटरी सिस्टीम्स आहेत. त्या देठामध्येच काय 14 लोक आहेत. या देठामध्ये आपण मध्यभागी आहोत, बरोबर पृथ्वी. आपण एक्झॅक्टली कुठे आहोत युनिव्हर्समध्ये? तर जे नाभीतून आलेलं जे कमळ आहे त्याचा देठ त्याच्या बरोबर सेंट्रल पॉइंटला काय आहोत? पृथ्वी आहे. हे विश्वामधलं आपलं स्थान आहे. कोल्हापूर बरोबर सेंटरला आहे. हे बऱ्यापैकी जरा पुढे मागे. तर त्यांचं कार्य काय आहे? जितके पण जीवात्मे जन्म घेतात कुठे? या भौतिक जगामध्ये. त्यांचं पालन पोषण करणं, त्यांच्या सर्व गरजा भागवणं हे कार्य कोणाचं आहे? विष्णू. आपण म्हणतो ना विष्णू काय पालन करता आहे, तर ते कोणते विष्णू? महाविष्णू नव्हे, ते कोण आहेत? गर्भोदक्षाई विष्णू. आणि आता विष्णूचा तिसरा प्रकार आहे, जे उच्च लोक आहेत, म्हणजे उच्च दर्जाचे जे लोक आहेत, स्वर्ग लोक इत्यादी इत्यादी, तिथे एक अतिशय विशेष असा ग्रह आहे, श्वेतद्वीप नामक ग्रह आहे. त्या ग्रहाचं नाव काय आहे? श्वेतद्वीप ग्रह. आणि या श्वेतद्वीप नामक ग्रहामध्ये तिसरे विष्णू काय करतात? प्रवेश करतात. आणि या तिसऱ्या विष्णूचं नाव आहे क्षीरोदक्षाई विष्णू. तिथे क्षीरोदक सागर आहे. कोणता सागर आहे? क्षीरोदक सागर. क्षीर म्हणजे दूध, क्षीर म्हणजे काय? दूध. तिथे दुधाचा काय समुद्र आहे. आणि तिथे प्रकट होणारे जे विष्णू आहेत ते कोणते विष्णू आहेत? क्षीरोदक्षाई विष्णू. मग या विष्णूंची दोन कार्य आहेत प्रामुख्यानं. पहिलं कार्य गीतेमध्ये सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. हा तुम्हाला माहित आहे पुढे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जे काही विष्णूचे अवतार ह्या जगामध्ये येतात, काही लोक दशावतार म्हणतात त्याला, वामन नरसिंह इत्यादी इत्यादी, हे अवतार या भौतिक जगात कोणत्या विष्णूच्या माध्यमातून येतात? क्षीरोदक्षाई विष्णू, गर्भदक्षाई विष्णू नव्हेत, महाविष्णू नव्हेत, ते कोणते विष्णू आहेत? क्षीरोदक्षाई विष्णू. ठीक आहे. आणि जे काय अवतार कार्य आहे ते पूर्ण करून ते पुन्हा आपल्या निजधामाला परत जातात. तर ज्यावेळी पृथ्वीवर म्हणा किंवा या ब्रह्मांडामध्ये खूप मोठं संकट येतं, इतकं मोठं संकट की ते देवतांच्याही शक्तीच्या काय आहे पलीकडे आहे. एखादा राक्षस खूप शक्तिशाली झाला कुणाही पेक्षा, देवतांच्याही पेक्षा, तर देवता कोणाकडे जातात? पहिल्यांदा ब्रह्मदेवांकडे. आणि सांगतात की हा हिरण्यकश्यपू इतका शक्तिशाली झाला आहे की तो आमच्याही शक्तीच्या पलीकडे गेलाय, काय करायचं? मग ब्रह्मदेव सर्व देवी देवतांना घेऊन पुढे जातात, क्षीरसागराच्या तटावर जातात. कुठल्या सागराच्या? क्षीरसागराच्या तटावर. आणि तिथे सर्व देवता ब्रह्मदेवांसहित पुरुष सुक्त नावाच्या प्रार्थना गायला काय करतात? सुरू करतात. तुम्ही ऐकलं असेल फक्त, पुरुष सुक्त या प्रार्थना कोणासाठी असतात? श्री विष्णूंच्या संतुष्टी प्रित्यर्थ गायलेल्या ज्या प्रार्थना आहेत त्याला काय म्हणतात? पुरुष सुक्त. श्री सुक्त म्हणजे लक्ष्मीच्या संतुष्टी प्रित्यर्थ गायलेल्या प्रार्थना. आणि बराच काळ प्रार्थना केल्यानंतर विष्णू प्रसन्न होतात, पण ते दर्शन देत नाही, ते ब्रह्मदेवांच्या हृदयामध्ये तार पाठवतात, संदेश पाठवतात की तुम्ही काही काळजी करू नका, मी लवकरच नरसिंह या रूपामध्ये काय होणार आहे, प्रकट होणार आहे, आणि मी हिरण्यकश्यपूचा काय करणार आहे, वध करणार आहे. पण मी प्रकट होण्यापूर्वी पृथ्वीवर तुम्ही पुढे जा आणि माझ्या आगमनाची काय करा, तयारी करा. जसं नाटक असतं ना, कलाकार एकदम शेवटी येतात नाटक करायला, फ्रंट पार्टी असते, पहिला स्टेज मारणारी पार्टी असते, सगळी तयार झाल्यावर मग ऍक्टर येतो आणि काय करतो, ऍक्टिंग करून दुसऱ्या गावाला निघून जातो. तसंच विष्णू जे आहेत, देवी देवता सर्व त्यांच्या आगमनाची तयारी करतात, विष्णू जन्म घेतात किंवा प्रकट होतात आणि आपली लीला पूर्ण करून, आपलं कार्य पूर्ण करून पुन्हा आपल्या धामाला परत जातात. तर हे सगळे जे अवतार आहेत या जगात प्रकट होणारे, ते अवतार विष्णूचे अवतार आहेत. पण कोणाच्या माध्यमाद्वारे येतात? ते क्षीरोदक्षाई विष्णूच्या माध्यमाद्वारे. हे त्यांचं पहिलं कार्य. आणि दुसरं कार्य काय आहे? काल आपण चर्चा केली, आपण शरीर नसून कोण आहोत? आत्मा आहोत. आपल्या जगामध्ये का पतन झालं? कारण आपण द्वेष केला. कोणाचा? भगवंतांचा. आणि भगवंताशिवाय स्वतंत्रपणे भोग करण्याची काय केली? इच्छा केली. आणि म्हणून आत्मा या जगामध्ये आलेला आहे. पण या जगात आल्यानंतर आत्म्याला या जगाचं काही ज्ञान नसतं, कारण आत्म्यासाठी भौतिक जग म्हणजे फॉरेन लँड आहे. काय आहे? अतिशय काय म्हणायचं, माहीत नसलेला विभाग आहे. आणि म्हणून त्याला ज्ञान देण्यासाठी प्रत्येक आत्म्याच्या हृदयात क्षीरोदक्षाय विष्णू परमात्मा रूपाने काय करतात? प्रवेश करतात. आपण म्हणतो ना, आत्म्याच्या आपल्या हृदयातच कोण आहे? भगवंत आहे, परमात्मा आहे. तर परमात्मा हे जे रूप आहे ते कुणापासून येत आहे? क्षीरोदक्षाय विष्णू. विष्णूच सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने काय आहे? स्थित आहे. कृष्ण गीतेमध्ये सांगतात, सर्वस्य चाहम हृदिसन्निविष्टो मत्तः स्मृतिर ज्ञान अपानम च. मी सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहे आणि माझ्यापासूनच जीवाला तीन गोष्टी मिळतात, स्मृती, स्मृती म्हणजे मेमरी, स्मरण, ज्ञान, ज्ञान म्हणजे ज्ञान, आणि अपोहनम म्हणजे विस्मरण देखील कोणापासून येतं? माझ्यापासून. या जगात भोग पण करायचा असेल ना, तर भोग करण्यासाठी देखील ज्ञान आवश्यक आहे. आहे की नाही? समजा तुम्हाला मी एक असा एक वेगळाच पदार्थ खायला दिला, खावा, की महाराज काय आहे मला पण माहित नाही, तुम्ही खावा खरं, तर खाल का तुम्ही? का नाही खाऊ शकत? हा, अज्ञान आहे, तुम्ही खाऊ शकत नाही. म्हणजे छोटा भोग करण्यासाठी देखील आपल्याला ज्ञान असणं काय आवश्यक आहे. मग हे ज्ञान या जगात कोणापासून प्राप्त होतं? परमात्मा जो आहे त्या जीवाच्या इच्छेनुसार त्याला आतून आणि बाहेरून काय करत असतो, ज्ञान प्रदान करत असतो. पण कशानुसार? जीवाच्या इच्छेनुसार. आणि हे जे परमात्मा रूप आहे त्यांना म्हटलेलं आहे क्षीरोदक्षायी विष्णू. समजतंय? तर ही दोन कार्य आहेत कोणाची? क्षीरोदक्षायी विष्णूंची. ठीक आहे. तर हे सगळी जी मी तुम्हाला विस्तार रूप सांगितली या सर्वांनाच आपण काय म्हटलेलं आहे? स्वांश. काय? स्वांश म्हणजे भगवंतांची स्वतःचीच जी विस्तारित रूप आहेत. आणि त्या सर्वांना दुसरा एक शब्द वापरलेला शास्त्रामध्ये विष्णू तत्व. त्यांना काय म्हणायचं? या सर्व रूपांना विष्णू तत्व असं म्हटलेलं आहे. पण ही सगळी जी रूप आहेत त्यांचा मूळ उगम कोणापासून होत आहे? भगवान श्री कृष्ण. श्रीमद भागवतच्या पहिल्याच अध्यायामध्ये याचं सविस्तर वर्णन आहे. एते चांश कला पुंसा कृष्णस्तू भगवान स्वयं. एते चांश च अंश, कोणता शब्द वापरला इथे? अंश. हे अंश म्हणजे कला. कला अंश म्हणजे विस्तारित जी रूप आहेत त्यांचं मूळ कोण आहेत? कृष्णस्तू भगवान स्वयं. मूळ भगवान कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि त्यांच्यापासूनच आपण पाहिलं बलराम, नारायण, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, महाविष्णू, गर्भदक्षा विष्णू, क्षीरदक्षा विष्णू त्यांचे अवतार. पण मूळ भगवंत कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. हे शास्त्रांमध्ये ठामपणे सांगितलेलं आहे. आणि मी जे सांगत आहे त्याची मी पुष्टी देखील देऊ शकतो शास्त्रांच्या आधारावर. तर यापैकी कुठल्याही रूपाची आराधना किंवा भक्ती केल्यामुळे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून काय मिळू शकते? मुक्ती मिळू शकते. राम असेल, नरसिंह असेल, पण ते कोण असले पाहिजेत? स्वांश, विष्णू तत्व. कृष्ण किंवा विष्णूची भक्ती केल्यामुळेच आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून काय होऊ शकतो? मुक्त होऊ शकतो. दुसरा प्रकार आहे कुठला? विभिन्नांश. बरोबर आहे. विभिन्नांश म्हणजे काय? भगवंताचे भिन्न असे काय आहेत? अंश जे आहेत त्याला काय म्हटलेलं आहे? विभिन्नांश. मग त्याचं वर्णन गीतेमध्ये केलेलं आहे. ममाई वांशो जीवलोके जीवभूत सनातन. काल आपण चर्चा केली. काय केली? आत्मा कोण आहे नेमका? काल आपण पाहिलं आत्मा कोण आहे? भगवंताचा अंश आहे. पण कुठला अंश आहे? तो स्वांश नाही आहे, तो काय आहे? विभिन्न अंश आहे, सेपरेटेड पार्ट. म्हणजे आत्मा म्हणजे भगवंत नव्हेत. हा, भगवंताची जी अनेक विस्तारित रूप आहेत कृष्ण विष्णू ही एकच आहेत, समान शक्तिशाली आहेत, समान धर्म. शास्त्राने सांगितलंय की सर्व जी स्वांश रूप आहेत ती समान रीत्या काय शक्तिशाली आहेत. पण विभिन्नांश म्हणजे कोण आहेत? आपण तुच्छ काय आहोत? आत्मा आहोत. आपण भगवंताचे अंश आहोत पण आपण स्वांश नसून कोण आहोत? आपण विभिन्नांश आहोत. आपण जीव आहोत, भगवंत नाही आहोत. हे शास्त्रांचं मत आहे. आणि तुम्हाला कदाचित धक्का बसेल ऐकल्यावर की सर्व अधिकांश ज्या देवी देवता आहेत त्यांची गणना स्वांश मध्ये होत नाही. त्यांची गणना कशामध्ये होते? विभिन्नांश मध्ये होते. ज्या 33 कोटी देवी देवता आहेत त्यातले काही विशेष असे भगवंताचे भक्त जर सोडले तर इवन इंद्र, ब्रह्मदेव इत्यादी इत्यादी ज्या जी व्यक्तिमत्व आहेत त्यांची गणना कशामध्ये होते? विभिन्नांश, ज्याला जीव तत्व असं म्हटलं आहे. एक आहे विष्णू तत्व आणि आपण कोण आहोत? जीव तत्व. देवी देवता देखील आपल्याप्रमाणेच आत्मा आहेत पण ते आपल्यापेक्षा अधिक काय आहेत? शक्तिशाली आहेत. एवढाच आपल्यात त्यांच्यामध्ये काय फरक आहे. जसं मुंगीमध्ये देखील आत्मा आहे आणि आपल्या शरीरात देखील आत्मा आहे पण आपल्या शरीरामध्ये मुंगीपेक्षा अधिक काय आहे? शक्ती आहे. बरोबर आहे. एक बादलीत पाणी मारली तर मुंग्यांसाठी सुनामी लाट असतात, हो की नाही? हा, आपल्याला जाणवत पण नाही पण त्या भयानक प्रकारे मृत्यू होतो त्यांचा, होय की नाही? तर सांगण्याचं तात्पर्य काय की मुंगीमध्ये जो आत्मा आहे तोच आत्मा हत्तीमध्ये, तोच आत्मा मनुष्यामध्ये त्याच्या विशिष्ट भोग करण्याच्या इच्छेनुसार, आणि तोच आत्मा कोणामध्ये आहे? देवी देवतांमध्ये आहे. फक्त त्यांना आपल्याही पेक्षा अधिक शक्तिशाली काय मिळालेलं आहे? शरीर प्राप्त झालेला आहे. का? आत्यंतिक पुण्यकर्म केल्यामुळे. तुम्ही देखील जर आत्यंतिक पुण्यकर्म कराल तर तुम्हाला देखील देवी देवतांचं पद प्राप्त होऊ शकतं. देवी देवतांची स्थिती जी आहे, पद आहे, हे तुम्हाला देखील प्राप्त होऊ शकतं. तर देवी देवता ज्या आहेत त्या स्वर्ग लोकांमध्ये निवास करतात, पण तरी त्यांची गणना कशामध्ये होते? विभिन्न अंश, ते जीवतत्वच आहेत. देवी देवतांना देखील जन्म आहे आणि मृत्यू आहे. सर्वात शक्तिशाली देवता कोण असेल तर ब्रह्मदेव आहेत, बरोबर आहे? जे इतर सर्व देवतांची शरीरं काय करतात? निर्माण करतात. सर्व देवतांच्या शरीराची निर्मिती कोणी केली आहे? ब्रह्मदेवानी. पण ब्रह्मदेवांना देखील जन्म आहे आणि ब्रह्मदेवांना देखील काय आहे? मृत्यू आहे. ब्रह्मदेवांचं आयुष्य ऑफकोर्स खूप मोठं आहे आपल्या तुलनेत. किती मोठं आहे तुम्हाला जाणायचं आहे? जाणायचं आहे का? कॅल्क्युलेशन करूया आपण. चार युग आहेत. कोणती चार युग आहेत कोणी सांगू शकेल? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. कलियुगाचा कालावधी आहे 432,000 वर्ष. किती? 432,000 वर्ष. त्यातली फक्त 5,000 वर्ष संपलेली आहेत आणि अजूनही 427,000 वर्ष शिल्लक आहे. आत्ताच अशी स्थिती आहे तर पुढे विचार करा काय स्थिती असणार आहे कलियुगामध्ये. 432,000 × 2 बरोबर जो कालावधी आहे तो द्वापर युगाचा काय आहे? कालावधी आहे. 432,000 × 3 हा त्रेतायुगाचा काय आहे? कालावधी आहे. आणि 432,000 × 4 हा सत्ययुगाचा काय आहे? कालावधी आहे. आणि या चारही युगांची बेरीज केली, म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग, तर त्यांची बेरीज जी येईल, जे उत्तर असेल तितका कालावधी जो आहे त्याला म्हणतात एक दिव्य युग. काय म्हणतात त्याला? एक दिव्य युग. आणि अशी 1,000 दिव्ययुग झाली की ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो. समजलं कॅल्क्युलेशन? 1,000 दिव्ययुग मनुष्याची संपली की तेव्हा एक दिवस होतो. कोणाचा? ब्रह्मदेवांचा. तितकीच अख्खी एक त्याची रात्र. असे 365 दिवस झाले ना की त्यांच्या आयुष्यातलं किती वर्ष संपत? 1 वर्ष. आणि अशी 100 वर्ष कोण जगत? ब्रह्मदेव जगतात. आणि ती 100 वर्ष संपली त्या महाविष्णू श्वास आत घेतात, ज्याला महाप्रलय असं म्हणतात. महाप्रलयाच्या वेळी ब्रह्मदेवांचा काय होतो? मृत्यू होतो. इतकं प्रचंड आयुष्य असून देखील ब्रह्मदेवांचा जन्म होतो आणि ब्रह्मदेवाचा देखील मृत्यू होतो. मग ही ब्रह्मदेवांची स्थिती असेल तर इतर देवी देवतांचं काय? ब्रह्मदेवांच्या एका आयुष्यामध्ये हजारो इंद्र जन्माला येतात आणि त्यांचा काय होतो? मृत्यू होतो. शास्त्रामध्ये वर्णन आहे त्याचं. त्याचं पण कॅल्क्युलेशन आहे, पण आपल्याकडे वेळ नाही आता. तर देवी देवतांची शरीरं जी आहेत ती आध्यात्मिक नसून ती काय आहेत? भौतिकच आहेत. देवी देवतांना देखील जन्म आहे आणि मृत्यू आहे. फक्त त्यांना 2 गोष्टी नाही आहेत ज्या आपल्याला आहेत एक्स्ट्रा, जरा आणि व्याधी. देवी देवतांना अशी शक्तिशाली शरीर असतात की त्यांना कधी आजार होत नाहीत आणि कधी वार्धक्य त्यांना येत नाही. डायरेक्ट जन्म होतो त्यांचा आणि डायरेक्ट काय होतो? मृत्यू होतो. पुण्य संपलं म्हणजे पुण्यासाठी संपला देवी देवतांना त्यांचं शरीर सोडावंच लागतं. सिनेमामध्ये टीव्हीमध्ये काही दाखवतात, हा ब्रह्मदेवांना मोठी दाढी आहे आणि ते म्हातारे दाखवतात. हा पण ऍक्च्युली ह्या जगातील सर्वात सुंदर, सर्वात तरुण आणि सर्वात शक्तिशाली शरीर कोणत्या देवताचं आहे? ब्रह्मदेवांचं आहे. आणि त्यांना दाढी नसते, कायम शेवड असतात ते. हा ते टीव्ही सिरियलमध्ये अज्ञानामध्ये लोक दाखवतात, काही दाखवतात ते. ब्रह्मदेव अतिशय सुंदर आहेत पण तरी देखील त्यांना जन्म आणि काय आहे? मृत्यू. त्यांना म्हातार पण नाही, त्यांना आजार पण नाही, पण जन्म आणि मृत्यू निश्चित आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्य अल्पमेधसाम देवान देव यजो यांती मद्भक्ता यांती मामपी. अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्य अल्पमेधसाम. भगवंतांनी एक शब्द वापरलाय, कोणता? अल्प मेदसाम, जे लोक इतर देवी देवतांना शरण जातात ते कमी बुद्धिमान लोक आहेत. अल्प म्हणजे काय? कमी. मेधसा म्हणजे काय? बुद्धी. जे कमी बुद्धिमान लोक आहेत ते इतर देवी देवतांना शरण जातात. का बरं इतर देवी देवतांना शरण जाणारे लोक कमी बुद्धिमान आहेत? कारण त्यांची उपासना करून प्राप्त होणारी फळं ही अनित्य आणि मर्यादित स्वरूपाची आहेत. अंतवत्तु फलम तेषाम. देवी देवतांची उपासना करून प्राप्त होणारी फळं अतिशय काय आहेत? मर्यादित आहेत. आणि शरीराच्या नाशाबरोबर ही फळं काय होतात? नष्ट पावतात. कायमस्वरूपी फळ ते प्रदान करू शकत नाहीत. आणि विशेषतः देवी देवता तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तता देऊ शकत नाहीत. तुम्ही कथा ऐकली असेल, परवाच काही दिवसांपूर्वी आम्ही याच मंदिरामध्ये नरसिंह देवांचा आविर्भाव दिन जो आहे तो साजरा केला. तुम्हाला सगळ्यांना कथा माहिती आहे, सारांशामध्ये माहित आहे की नाही? हिरण्यकश्यपूने हजारो वर्ष तपस्या केली. कुणाची? ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी. आणि मग शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की तुला काय वरदान हवं आहे माग. तर हिरण्यकश्यपूने काय वरदान मागितलं कुणाला माहित आहे? इमॉर्टॅलिटी. मला अमरत्व हवं आहे, मला अमर बनायचं आहे. आणि ब्रह्मदेव हसायला लागले, म्हणले अरे मला देखील अमरत्व प्राप्त झालेलं आहे, मला देखील जन्म आहे आणि मला देखील काय आहे? मृत्यू आहे. तर हे वरदान मी तुला कसं काय देऊ शकतो? तू दुसरा काहीतरी वर माग. मग हिरण्यकश्यपूने काय केली? आपली सगळी बुद्धी पणास लावून काय वर मागितला? मला दिवसा नको, रात्री नको, घरात नको, घराच्या बाहेर नको, जमिनीवर नको, हवेत नको, दिवसा नको, रात्री नको, मनुष्याकडून नको, देवतांकडून नको, पशुकडून पण नको, शस्त्रांनको, अस्त्रांनको, काय नको? मृत्यू. पण या सगळ्या अटी पाळून देखील माहिती आहे कोण? नरसिंहदेव प्रकटले आणि त्यांनी काय केलं? सर्जरी. पोट फाडून टाकलं. कुणाचं? हिरण्यकश्यपूचं. आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी. तरी कथा सुंदर आहे, पण या कथेमधील एक महत्वाचा मुद्दा काय आहे की ब्रह्मदेव स्वतः सांगतात की मी जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त नाही आहे, तर मी तुला मुक्ती देऊ शकत नाही. ही जर ब्रह्मदेवांची स्थिती असेल तर इतर देवी देवता तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करू शकत नाही. देवी देवतांची उपासना केल्यामुळे आपल्याला भौतिक लाभ प्राप्त होतात. तुम्हाला सुंदर पत्नी हवी असेल, पैसा हवा असेल, ज्ञान हवं असेल, हे सगळं मिळेल. कशामुळे? देवी देवतांची उपासना केल्यामुळे. पण तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तता प्राप्त होऊ शकत नाही. जर तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्तता हवी असेल तर तुम्हाला श्रीकृष्ण किंवा विष्णू यांना शरण जाणं काय आहे? भाग आहे. केवळ विष्णू किंवा कृष्ण हेच तुम्हाला काय करू शकतात? मुक्ती प्रदान करू शकतात. मुक्ती देण्याची क्षमता कोणामध्ये नाही आहे? देवी देवतांमध्ये नाही. का? ते स्वतः देखील जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त नाही आहे. ते देखील जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेले आहेत. आणि त्यांना देखील जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल तर त्यांना कोणाची उपासना करावी लागते? विष्णू आणि कृष्ण यांची भक्ती केल्याशिवाय देवी देवता देखील मुक्ती प्राप्त करू शकत नाहीत. कारण देवी देवता स्वांश किंवा विष्णू तत्व नसून कोण आहेत? जीवतत्वच आहेत. पण अत्यंतिक पुण्य केल्यामुळे त्यांना शक्तिशाली शरीर काय झालेलं आहे? प्राप्त झालेलं आहे. आणि स्वर्गातील उपभोग घेण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. पण ज्या पुण्याचा साठा संपतो त्यांचा मृत्यू काय आहे? निश्चित आहे. ज्या देवी देवता स्वतःला मुक्त करू शकत नाही त्या देवी देवतांची उपासना करून तुम्ही जन्म मृत्यू चक्रातून मुक्त होऊ शकाल का? नाही. कामस्तैस्तैर्थ ज्ञान प्रपद्यन्ते अन्य देवता. कृष्ण गीते सांगतात की ज्या लोकांची मन अनेक कामनांनी भरलेली आहेत. कामना म्हणजे काय? भौतिक इच्छा, भोग करण्याच्या ज्या इच्छा आहेत त्यामुळे ज्यांची मन भरून गेलेली आहेत तेच लोक काय करतात? प्रपद्यन्ते अन्य देवता. इतर देवी देवतांना ते शरण जातात आणि आपले भोग प्राप्त करण्याचा काय करतात? प्रयत्न करतात. कोणापासून? देवी देवतांपासून. पण हे सगळे लोक पुढे काय सांगितले कृष्णाने? अल्प मेधसाम. हे लोक आहेत कमी बुद्धिमान आहेत. आणि म्हणून कृष्णाला माहिती आहे की एखाद्या जीवात्म्याला संपूर्ण मुक्ती देण्याची ताकद फक्त त्यांच्यामध्ये आहे किंवा त्यांची जी स्वान स्वरूप आहेत विष्णू इत्यादी त्यांच्यामध्ये आहेत. म्हणून कृष्ण गीतेमध्ये आपल्याला सल्ला देतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम रज. तू सर्व धर्मांचा त्याग कर, सर्व धार्मिक विधींचा त्याग कर आणि तू मला एकट्याला शरण ये. अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा सुचा. आणि तू काही चिंता करू नकोस, मी तुला सर्व पापांपासून काय करेन, मुक्त करेन. मा सुचा, तू थोडं देखील भय बाळगू नकोस, मी तुझा 100% काय करेन, उद्धार करेन. कशातून? जन्म मृत्यूच्या चक्रातून. तेषा अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसा. जो भक्ती भावनेनं आपलं मन माझ्यावर एकाग्र करतो, तेषा अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, मी त्याचा मृत्यू संसार सागरातून काय करतो, समुद्धरता मी काय करतो, त्याचा उद्धार करतो. आणि कसा? न चिरात. शब्द कोणता वापरलाय कृष्णाने? चिरात. चिरात म्हणजे चिरक्काल, चिरक्काल म्हणजे खूप वेळ. पण न चिरात म्हणजे काय? त्वरित. जो कोणी मला शरण येईल, माझी भक्ती करेल, त्याचा मी त्वरित काय करेन, जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून उद्धार करेन, मुक्तता करेन. हे आश्वासन कृष्णाने कशामध्ये दिलेलं आहे? भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. तर देवी देवता कोण आहेत, भगवंत कोण आहेत, यामधला आपण फरक समजला पाहिजे. बऱ्याचदा हिंदू धर्मीय या विषयाबद्दल गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहेत. गणपती हे भगवंत नाही आहेत, ते एक शक्तिशाली काय आहेत, देवता आहेत. आणि त्याचं वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये केलेलं आहे. यत्पाद पल्लव युगम विनिधाय कुंभ द्वंद्वे प्रणाम समये सगनाधिराज विज्ञान विहंतु मलमस्य जगत्रयस्य गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. यत्पाद पल्लव, गणपती जे आहेत त्यांनी आपले आराध्य दैवत जे आहेत त्यांचे चरण आपल्या मस्तकावर काय केले आहेत, धारण केलेले आहेत. आणि म्हणून विज्ञान विहंतु अलमस्य जगत्रयस्य. हा, गणपतीचं विशेष कार्य काय आहे? विघ्न हरता. हा, भक्तिमय किंवा मंगलमय कार्यामध्ये जी विघ्न येतील ती दूर करणं हे गणपतीचं काय आहे, प्रमुख कार्य आहे. ही त्यांची सेवा आहे आपल्या सर्व जीवांप्रती, बरोबर आहे. पण ही शक्ती कोणापासून येत आहे? त्यांचं जे आराध्य दैवत आहे, ज्यांचे चरण त्यांनी काय केले आहेत, आपल्या मस्तकावर धारण केले आहेत. आणि ते रूप कोणतं आहे? गणपतीचं आराध्य दैवत आहे नरसिंह देव. ते नरसिंह देव या स्वान स्वरूपाचे काय ते स्वतः उपासक आहेत. गणपती भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, पण ते भगवंत नाही आहेत. इवन शिवजी देखील भगवंत नाही आहेत, आणि आहेत पण. याला म्हणतात अचिंत्य भेद अभेद तत्व. शिवजी विष्णू तत्व देखील नाही आहेत, आणि ते आपल्याप्रमाणे साधारण जीव तत्व देखील नाही, ते विशेष व्यक्तिमत्व आहेत ज्यांना आपण काय म्हणतो, शिव तत्व. शिवजी नेमके कोण आहेत याचं वर्णन ब्रह्मदेव करतात ब्रह्मसंहितेमध्ये. क्षीरम यथा दधि विकार विशेष योगात संजायते नहीं तथा पृथगस्ति हेतो यह शंभुतामपि तथा समुपैति कार्यात गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. या श्लोकामध्ये त्यांनी शिवजींचं वर्णन केलं आहे. क्षीरम यथा दधि विकार विशेष योगात. क्षीरम म्हणजे काय? मगाशी मी सांगितलं, दूध विसरलं, बापरे. क्षीर म्हणजे दूध. दुधाला विरजन घातलं तर दुधाचं रूपांतर कशामध्ये होतं? दधी. दधी म्हणजे काय? दही. ओके, म्हणजे दह्याचा उगम कोणामध्ये आहे? दुधामध्ये आहे. पण तरी दही म्हणजे दूध नाही. दही वेगळंच असतं आणि दूध वेगळं असतं, पण दह्याचा उगम मात्र कोण आहे? दूध आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी विष्णू तत्वामध्ये तमो गुणाचं काय होतं, विकार येतो, त्याही कोणतं तत्व प्रकट होतं? शिवतत्व. जे शिवजींचे मूळ उगम कोण आहेत, विष्णू आहेत, पण तरी शिवजी म्हणजे विष्णू नव्हेत. पण शिवजींचा उगम कोणामध्ये आहे, विष्णूमध्ये आहे. जसं दह्याचा उगम दुधामध्ये आहे, पण दही म्हणजे दूध नाही, दही म्हणजे दही, दूध म्हणजे दूध. तसे विष्णूचे उगम आहेत विष्णू, पण तरी शिवजी वेगळी व्यक्ती आहे आणि विष्णू देखील वेगळी व्यक्ती आहे. मग शिवजींचं नेमकं स्थान काय आहे, भगवंताशी संबंधित त्यांचं कार्य आणि त्यांचं स्थान काय आहे, तर भागवतामध्ये वर्णन आहे, वैष्णवानाम यथा शंभू. सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी कोणती आहे, गंगा. त्याचप्रमाणे या भौतिक जगामध्ये जितके पण वैष्णव आहेत, वैष्णव म्हणजे कोण, विष्णू किंवा कृष्णाचे जे भक्त आहेत त्यांना काय म्हणतो आपण, वैष्णव. तर सर्व वैष्णवांमध्ये श्रेष्ठ वैष्णव कोण आहेत, शंभू. शंभू म्हणजे काय, शिवजी. शिवजी निस्सीम भक्त आहेत, कोणाचे, भगवंतांचे, विष्णूचे भक्त आहेत. तुम्ही पहा, विष्णू कायम ध्यानस्थ असतात आणि ते कायम, सॉरी माफ करा, शिवजी कायम ध्यानस्थ असतात आणि ते जप माळ करत असतात. त्यांच्या हातात एक माळ असते, म्हणजेच काय, त्यांच्यापेक्षा कोणतरी सुप्रीम सर्वोच्च भगवंत आहेत ज्यांच्यावर ते नेहमी काय करतात, ध्यान करतात. तर शिवजी देखील भगवंताचे परम भक्त आहेत, ते राम भक्त आहेत, ते राम नामाचा काय करतात, नेहमी जप करतात. आणि त्यांनी आपल्या पत्नीला दीक्षा दिली, त्यांची पत्नी कोण, पार्वती. पण कोणत्या नामामध्ये दीक्षा दिली त्यांनी, राम नामाची दीक्षा दिली. ओम नमः शिवाय हा मंत्र सांगितला नाही तिला, त्यामुळे हा माझा मंत्र आहे. ते थोडे माझे अज्ञानी आहेत काही भक्त, त्यांच्यासाठी आहे. पण तुझ्यासाठी श्रेष्ठ मंत्र कोणता आहे, राम नामाचा तू काय कर, जप कर. तर स्वतः शिवजी आपल्या पत्नीला राम नामाची दीक्षा देतात, त्याचा उल्लेख आहे शास्त्रांमध्ये. हा, शिवजी देखील जेव्हा संकटामध्ये येतात ते कोणावर जातात, कोणाचा आश्रय घेतात ते, हा, कोणाचं, तुम्हाला मोहिनी रूप माहित आहे, मोहिनीची कथा माहित आहे, शिवजी भस्मासूर, भस्मासूर मागे लागला शिवजींच्या, ते कोणाकडे गेले, हा, विष्णू. विष्णूंनी त्यांचं काय केलं, रक्षण केलं. तर स्वतः शिवजी देखील काय आहेत, महान भक्त आहेत. हनुमान भगवंत नाही आहेत, ते भगवंताचे काय आहेत, शुद्ध भक्त आहेत. कोणत्या रूपाचे भक्त आहेत ते, राम. प्रभू श्री राम हे जे विष्णूचं रूप आहे त्या रूपाची भक्ती करण्यामध्ये त्यांची चेतना पूर्णपणे मग्न आहे, बरोबर आहे. तर हनुमंतांना तुम्ही असं नाही म्हणू शकत, नाही नाही आम्हाला असं वाटतं हनुमान पण भगवंत आहे, तुम्ही म्हणून काय फायदा. स्वतः हनुमंतांना माहिती आहे मी भगवंत नसून मी काय, भगवंताचा दास आहे, दास रामाचा. मी कुणाचा दास आहे, मी रामाचा दास आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं, एकल ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, एकच भगवंत आहे, एकच भगवान आहे. एकल ईश्वर कोण, कृष्ण. ते कोण आहेत, कृष्ण, किंवा कृष्णाची जी रूप आहेत. आर सब भृत्य, भृत्य म्हणजे सेवक. इतर सर्व देवी देवता, सर्व जीवात्मे आपण कोण आहोत, भगवंताचे नम्र सेवक आहोत. आपण कधीही भगवंत नव्हतो आणि आपण कधीही भगवंत बनू शकत नाही. आपण शाश्वतरित्या भगवंताचे काय आहोत, दास आहोत. आणि हे समजून आपण जर भगवंताची भक्ती केली सेवा भावनेमध्ये, तर त्यामुळे आपलं हृदय पूर्ण शुद्ध होईल आणि आपल्याला वैकुंठाची काय होऊ शकते, प्राप्ती होऊ शकते. देवी देवतांची उपासना केल्यामुळे जास्तीत जास्त फळ काय आहे, की तुम्हाला स्वर्ग लोकांची काय होईल, प्राप्ती होईल. पण पुण्य संपल्यानंतर पुन्हा ढाप, पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम, या दुष्ट चक्रात पुन्हा अडकावं लागेल. पण जर भगवंताची भक्ती केली तुम्ही, शुद्ध भक्ती, आणि मृत्यूच्या काळी तुम्ही जर प्रेमानं भगवंताचं काय करू शकला, स्मरण करू शकलात, तर तुम्ही भगवंताच्या धामामध्ये काय करणार, प्रवेश करणार. पण भगवंताचं धाम कसं आहे, त्याचं देखील वर्णन स्वतः भगवंत गीतेमध्ये करतायत. न तद भास येते सूर्यो न शशांक न पावक यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परम मम. न तद भास येते सूर्यो, माझं धाम इतकं शक्तिशाली आहे की तिथे प्रकाशासाठी सूर्याची आवश्यकता नाही. न शशांक, शशांक म्हणजे चंद्राची देखील आवश्यकता नाही. न पावक, तिथे अग्नीची देखील किंवा इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे. माझं धाम स्वयं प्रकाशित आहे. यद गत्वान निवर्तन्ते तद धाम परम मम, एकदा का माझ्या त्या धामामध्ये तुम्ही आलात, न निवर्तन्ते, तुम्ही पुन्हा या जगात दुःख भोगायला कधी परत येणार नाही. तुम्ही कायमचे दुःखातून काय व्हाल, मुक्त व्हाल. आणि श्रीकृष्णांची भक्ती केल्यामुळेच आपण भगवत धामात वैकुंठ किंवा गोलक वृंदावनामध्ये प्रवेश करू शकतो. पण देवी देवतांची उपासना केल्यामुळे भौतिक लाभ मिळतील पण जन्म मृत्यूचं चक्र चालूच राहणार. आणि म्हणून आपण आपलं मन कोणावर एकाग्र केलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णांवर. तरच आपलं मन शुद्ध होईल, चेतना शुद्ध होईल आणि भगवत प्राप्ती आपल्याला होईल. आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही झाडाच्या मुळालाच पाणी घातलं तर झाडाच्या प्रत्येक पानांना, फुलांना, फळांना स्वतंत्रपणे पाणी घालण्याची आवश्यकता नाही. त्या झाडाचं आपोआप पालन पोषण होतं. बरोबर आहे. तर आपण मगासपासून चर्चा केली की सर्व देवी देवतांचे देखील मूळ कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. या मुळाचीच म्हणजे भगवान श्रीकृष्णांची तुम्ही भक्ती केली तर इतर देवी देवता जे अंश आहेत कुणाचे, श्रीकृष्णांचे, ते आपोआप काय होतात, संतुष्ट होतात. प्रत्येक एका एका देवाला तुम्ही संतुष्ट करण्याचा प्रयत्न जर करत असाल तर तो प्रयत्न कसा आहे, प्रत्येक पानाला तुम्ही काय घालतात, पाणी घालतात, ते झाड मरून जाईल. जर तुम्ही मुळालाच पाणी घातलं तर झाडाला पूर्ण लाभ मिळतो. जर तुम्ही श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांचीच भक्ती केली तर सर्व देवी देवता आपोआप काय होतात, संतुष्ट होतात. पण तुम्ही जर हट्टीत असाल, नाही आम्ही श्रीकृष्णांची भक्ती करणार नाही, काय आम्ही आमच्या देवतांचीच काय करणार, उपासना करणार, मग त्यामुळे काय होईल, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. कृष्ण गीतेमध्ये सांगतात की जरी तुम्ही देवतांची उपासना करत राहिला तर ते काय वाईट नाही आहे, पण काय होणार, बहुनाम जन्मनामंते, तुमच्या असे अनेक जन्म जातील कुणाची उपासना करण्यामध्ये, या भौतिक जगातील देवी देवतांची उपासना करण्यामध्ये. पण शेवटी काय होणार, सर्व देवतांची उपासना करत 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 ज्ञानवान माम प्रपद्यते, शेवटी जो खरा ज्ञानी व्यक्ती आहे तो कोणाला शरण येणार, मलाच शरण येणार. इतक्या जन्मात फिरल्यानंतर त्याला एकच साक्षात्कार होणार शेवटी, काय, वासुदेव सर्वमिती. वासुदेव कोणाचं नाव आहे, श्रीकृष्णांचं, वसुदेवाचा पुत्र वासुदेव सर्वमिती. श्रीकृष्ण सर्व कारणांचे काय आहेत, कारण आहेत. सर्व देवी देवतांचे पण मूळ कारण कोण आहेत, कृष्ण आहेत. आणि या साक्षात्कारानं जो भक्ती करेल माझी, स महात्मा सुदुर्लभ, त्याचं काय वर्णन केलंय, सह म्हणजे तो कोण आहे, महात्मा आहे, तो अतिशय महान आत्मा आहे. आणि पुढे काय म्हटलंय, सुदुर्लभ, असा माझा महान भक्त जो आहे या जगामध्ये कसा आहे, तो सुदुर्लभ, अतिशय काय आहे, दुर्मिळ आहे. देवी देवतांचे लाखो भक्त आहेत, का त्यांना यादीच आहे मोठी, पुत्रम देही, धनम देही, भार्याम देही, देही देही आणि देही, नुसतं द्याच, देही मग देही मग शरीरच मिळतं आपल्याला, काय पुनरपि जननम पुनरपि मरणम. मग श्रीकृष्णांचे भक्त असतात. काल आपण पाहिलं की भक्ती कशी असते पाहिजे, अहैतुकी अप्रतिहता. जे प्रामाणिक भक्त असतात ते भगवंताची भक्ती करताना कोणताही हेतू ठेवत नाहीत, इवन ते मुक्तीचा देखील हेतू ठेवत नाहीत. आणि त्यांची भक्ती अखंड स्वरूपाची असते. जीवनात किती सुख येऊ देत, दुःख येऊ देत, ते सर्व स्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये निष्ठावंत असतात. ते कधी आपली निष्ठा त्याग करत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पांडव. पांडवांच्या जीवनामध्ये इतकी विघ्न आली, इतकी संकट आली, पण त्यांनी कधीही श्रीकृष्णांच्या चरण कमळांचा त्याग केला नाही. त्यांनी शंका पण घेतली नाही कृष्णावर की असं का आमच्या जीवनात घडतंय. ते एकनिष्ठतेनं श्रीकृष्णांची भक्ती करता आले आणि ते कुठे वैकुंठाला परत गेले. आणि म्हणून आपल्यासाठी देखील आपल्याला खरोखर सर्व दुःखांचा समूळ नाश करायचा असेल, आपलं मूळ आनंदी शाश्वत अस्तित्व आपल्याला प्राप्त करायचं असेल वैकुंठामध्ये, तर एकच उपाय आहे, कृष्णांचे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरण, म्हणजे मला एकट्याला तुम्ही काय करा, शरण्या, माझी भक्ती करा. मनमना भव मत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रति जाने प्रियोसी मे. कृष्ण सांगतात मनमना सदैव माझं काय कर, चिंतन कर. भव मत भक्तो, तू माझा काय बन, भक्त बन. मध्याजी माझं पूजन कर, माम नमस्कुरु आणि मलाच काय कर नमस्कार कर. आणि असं केल्यामुळे तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. आणि हे सत्य मी तुला प्रतिज्ञेने सांगत आहे अर्जुना, कारण तू माझा अतिशय प्रिय सखा आहेस. मी खोटं बोलू शकत नाही, मला शरण आहे, माझी भक्ती कर. आणि हेच गीतेचं काय आहे, सार आहे. या दोन श्लोकांमध्ये 18व्या अध्यायात भगवत गीतेचा सार सांगितलेला आहे. सरेंडर, गीतेचा सार काय आहे, सरेंडर, शरणागती. कोणाप्रती? भगवान श्रीकृष्णांप्रती, देवतांप्रती नाही. पण जरी हे सत्य असलं की आपण विष्णू आणि कृष्णाचीच भक्ती केली पाहिजे, याचा अर्थ असा नव्हे की आपण देवतांचा अनादर केला पाहिजे. आणि देवता काय आहेत, भगवंतांचे शक्तिशाली सेवक आहेत. ते भगवंताच्या आज्ञेनुसारच काय करत आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन, हा या जगाचा कारभार ते काय करत आहेत, सांभाळत आहेत. म्हणून त्यांच्याही प्रती आपण काय असलं पाहिजे, कृतज्ञ असलं पाहिजे, त्यांना पूर्ण आदर दिला पाहिजे. मग हृदय मात्र कोणाला दिलं पाहिजे, श्रीकृष्णांना. हा श्रीकृष्णाचे सेवक या नात्यानं आपल्या घरातील जी दैवत आहेत त्यांना तुम्ही आदर देऊ शकता, इवन पूजा करू शकता, पण प्रेम जे आहे ते कोणावर करायचं, भगवान श्रीकृष्ण, तरच आपली मुक्तता शक्य आहे. आणि कलियुगामध्ये श्रीकृष्णांची भक्ती करण्याचं उत्तम साधन आहे त्यांच्या पवित्र नामाचा आश्रय घेणं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इथेच थांबूया आपण आज. फक्त 2 मिनिट आपण कालप्रमाणे काय करूया, मेडिटेशन करूया. पाठ ताठ सगळा कंटाळ फेकून द्यायचा, एक ही पेंग मारायची नाही ध्यान करताना. तर 84 लाख योनी ज्या आहेत त्यापैकी 4 लाख योनी कुणाच्या आहेत, मनुष्याच्या आहेत. कसं काय, लोकांना वाटतं मनुष्याच्या 2 योनी आहेत, स्त्री आणि पुरुष. पण हे शरीर स्तरावरील काय आहे, विभाजन आहे, स्त्री आणि पुरुष. पण 4 लाख योनी म्हणजे काय आहे, की मनुष्य शरीरामध्ये 4 लाख प्रकारच्या चेतना आहेत. काय आहेत, 4 लाख प्रकारचे स्वभाव आहेत लोकांचे. आणि हे जे विभाजन आहे 4 लाख, हे शरीरावर आधारित नसून हे आपल्या चेतनेच्या विकासावर काय आहे, आधारित आहे. बरोबर आहे. इथे बघा 200 लोक आहेत पण सर्वांचे एकच स्वभाव आहेत का, स्वभाव काय असतात, भिन्न भिन्न असतात. आणि स्वभाव कशामुळे बनतात, कुणाला माहिती आहे, आपले स्वभाव कोणत्या मिश्रणामुळे बनतात, 3 गुण. तुम्ही ऐकलेत कधी विषय, या जगात 3 गुण आहेत. कोणते गुण, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. या 3 गुणांच्या संमिश्रणामुळे काय होतात, वेगवेगळे स्वभाव काय होतात, तयार होतात. जसे 3 रंग असतात, विज्ञान सांगतात, लाल, पिवळा आणि तांबडा. हे 3 रंग विविध प्रमाणात जर मिसळले तर शेकडो लाखो प्रकारचे रंग काय होतात, तयार होतात. तसे हे जे 3 गुण आहेत मनुष्य शरीरात, विविध प्रमाणात काय झालं, ते त्यांचं मिश्रण झालं तर लाखो प्रकारचे स्वभाव आणि चेतना काय होतात, निर्माण होतात. कोणी म्हणतं आमचे तात्या खूप तापट आहेत, बरोबर आहे. तर हा काही खूप महान गुण नाही आहे, तापट असणं म्हणजे काही चांगला गुण नाही. हा तमोगुण आहे, क्रोध हे कशाचं लक्षण आहे, तमोगुणाचं लक्षण आहे. म्हणजे त्यांच्या स्वभावात जे मिश्रण आहे 3 गुणांचं, त्यामध्ये शक्तिशाली गुणाचा प्रभाव कोणता आहे, तमोगुणाचा प्रभाव आहे. इतर पण गुण आहेत पण ते त्यांची ताकद कमी आहे. तर अशा प्रकारे 4 लाख प्रकारचे स्वभाव किंवा चेतना कोणामध्ये आढळतात, मनुष्यामध्ये आढळतात. म्हणून मनुष्याचे किती योनी सांगितले आहेत, 4 लाख योनी सांगितले आहेत. 4 लाख प्रकारचे मनुष्य जगात अस्तित्वात आहेत, ठीक आहे. हे वेदांचं मत आहे. हो हा, ऍक्च्युली मी वेळ झाला होता म्हणून मी तो विषय घेतला नाही, पण आपल्या यादीमध्ये तो प्रश्न आहे. जर सर्वांची निर्मिती भगवंताने केलेली आहे तर भगवंतांची निर्मिती कोणी केली, जबरदस्त प्रश्न आहे. मला पण पडला होता एके दिवशी, पण मला उत्तर मिळालं त्याचं. व्यवस्थित समजून घ्या उत्तर. या जगामध्ये 3 प्रक्रिया नेहमी घडतात, मगाशी आपण चर्चा केली, सृष्टी, स्थिती आणि प्रलय. समजलं, सृष्टी म्हणजे निर्मिती, स्थिती म्हणजे पालन पोषण, प्रलय म्हणजे डिस्ट्रक्शन, विनाश. बरोबर आहे. आणि या 3 क्रिया ज्या घडतात या जगामध्ये त्या कशामुळे? तीन गुणांच्या प्रभावामुळे. रजगुणाच्या प्रभावामुळे काय होते? निर्मिती होते. तमोगुणाच्या प्रभावामुळे काय होतं? विनाश होतो. आणि सत्वगुणाच्या प्रभावामुळे काय होतं? मेंटेनन्स, पालन पोषण. आणि म्हणून बघा, रजगुणाची अधिष्ठात्री देवता कोण आहेत? ब्रह्मदेव, जे विश्वाची काय करतात? निर्मिती, म्हणजे शरीरांची निर्मिती करतात. तमोगुणाचे इन्चार्ज कोण आहेत? अधिष्ठाची देवता शिवजी आहेत. तुम्ही सांगितलं तिसरा डोळा उघडल्यावर प्रलय. आणि सर्वात कठीण जे डिपार्टमेंट आहे कोणतं? पालन पोषण. सत्वगुणाची अधिष्ठाती देवता कोण आहे? विष्णू आहेत. बरोबर आहे. या जगात एखादी वस्तू निर्माण करणं कठीण आहे, थोडं तिचा विनाश करणं एकदम काय आहे? सोपं आहे. पण त्याचं पालन पोषण करणं अतिशय काय आहे? कठीण आहे. जसं एका बालकाचा जन्म होतो म्हणजे त्याची काय होते? निर्मिती होते शरीराची. तर मातेला भरपूर कष्ट घ्यावे लागतात. बरोबर आहे. 9 महिने त्या बाला सांभाळावं लागतं, खूप खूप काळजी घ्यावी लागते. जन्म घेताना थोडे जन्म देताना कष्ट होतात बाळाला. पण त्या जन्मलेल्या बाळाला जर ठार मारेश ठरवलं तर किती वेळ लागेल? एक असं जोर पाय जरी दिला आणि एक निर्दयपणे तुम्ही त्या मुलाचं काय करू शकता? खून करू शकता. हे नाही लोक करतायत, भ्रूण हत्या सुरूच आहे. अतिशय निर्दयपणे माता आणि पिता काय करतात? आईच्या गर्भात जे बालक आहे ठार मारतात त्याला. बालकाला ठार मारणं एकदम सोपं आहे. पण सगळ्यात कठीण गोष्ट काय आहे जी तुम्ही सर्वांनी अनुभवलेत? त्या बाळाचं काय करणं? पालन पोषण. किती काळजी घ्यावी लागते त्याच्या शरीराची. सगळ्या लसी टोचाव्या लागतात, टॉनिक्स द्यावे लागतात. आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं. डोळ्यात अश्रू असतात आई वडिलांच्या, वाचवा आमच्या बाळाला. किती लक्ष द्यावं लागतं बाळाकडे. मांजर टाळू काय करू शकतं? फोडू शकतं बाळाचं. खूप खूप जपावं लागतं बाळाला. आणि खूप लक्ष द्यावं लागतं. वरून खाली जर पडलं तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. खूप परिश्रम घ्यावे लागतात बाळाची काळजी घेण्यासाठी. बरोबर आहे. आणि केवळ शारीरिक विकासच नाही, शारीरिक विकासाबरोबर त्याच्या मानसिक आणि बौद्धिक स्तरावर पण आई वडिलांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. त्याच्यावर चांगले संस्कार करावे लागतात मनासाठी त्याच्या. त्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी आई वडील कर्ज काढून मुलाला काय करतात? शिक्षण देतात. त्याच्यात बुद्धीचा पण विकास व्हावा. होय की नाही? म्हणजे काही पालक जे बुद्धिमान आहेत ते आध्यात्मिक विकासासाठी पण काय असतात? प्रयत्नशील असतात. माझा बाळ खऱ्या अर्थानं आनंदी कसा बने? तो हरे कृष्णा जाऊ दे, नो प्रॉब्लम. बरेच लोक घाबरतात आणि त्यांना आध्यात्मिक जीवनाबद्दल काही कल्पनाच नाही. तर इतके सगळे परिश्रम घ्यावे लागतात कुणाच्या विकासासाठी? बाळाच्या विकासासाठी. त्याला मेंटेन करणं खूप कठीण आहे. आणि इतकं सगळं केल्यानंतर बाळाचं लग्न होतं आणि बाळ आई वडिलांना सोडून जातं. काय भयानक वेदना असतात हृदयात. वृद्धाश्रमात राहावं लागतं बऱ्याच जणांना. होय की नाही? तर सांगण्याचं तात्पर्य काय? की बाळाचा मेंटेनन्स खूप कठीण गोष्ट आहे. त्याचप्रमाणे शरीरांची विश्वाची निर्मिती करणं कठीण आहे जी ब्रह्मदेव करतात. विनाश करणं शिवजीना एकदम काय? सोपं आहे. पण सगळ्यात कठीण कार्य जे आहे मेंटेनन्स, हे डिपार्टमेंट कोणी घेतलेलं आहे? विष्णू. विष्णू सहजपणे काय करतात? ऑफकोर्स विष्णूंना आपल्यासारखे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यांच्या शक्तीच काय करत असतात? या जगाचा मेंटेनन्स करत असतात. त्यांना स्वतः भाग घ्यायची पण गरज नसते. पण या तीन क्रिया कशामुळे घडतात? मी सांगितलं, निर्मिती, विनाश आणि पालन पोषण. कशामुळे घडतं? रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. पण भगवंताचं धाम जे आहे, वैकुंठ जे आहे, ते गुणातीत आहे. गुणातीत म्हणजे तिन्ही गुणांच्या प्रभावापासून ते काय आहे? मुक्त आहे. ते कालातीत आहे. कालातीत म्हणजे काय? आध्यात्मिक जगतामध्ये काळाचा प्रभाव नाही आहे. पण भौतिक जगामध्ये काय आहे? काळाचा प्रभाव आहे. बरोबर आहे. म्हणजे भगवंताच्या धामामध्ये आध्यात्मिक जी सृष्टी आहे तिथे रजगुण नाही, म्हणजे तिथे कसल्याही प्रकारची निर्मिती होत नाही. पण रजगुणच नाही, तमोगुण नाही, म्हणजे तिथे कशाही प्रकारचा विनाश होत नाही. आणि जे काय आहे ते परमनंट आहे, म्हणजे जे काय आहे ते शाश्वत आहे. आणि याला वेदांमध्ये म्हटलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ इटर्निटी. काय म्हटलेलं आहे? सनातन तत्व, शाश्वत तत्व. शाश्वत म्हणजे काय? ज्याला कधीही सुरुवात नाही, ज्याला कधीही अंत नाही. आणि भगवंत हे मूळचे कुठले रहिवासी आहेत? आध्यात्मिक जगामधील आहेत, भगवंत शाश्वत आहेत, भगवंताचं धाम शाश्वत आहे आणि आत्मा देखील मूळचा कुठला रहिवाशी आहे, कुठला आहे, वैकुंठामधला आहे. आणि म्हणून गीतेमध्ये म्हटलंय न जायते न मिळते. आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मृत्यू नाही, आत्मा काय आहे, शाश्वत आहे. भगवंत शाश्वत आहेत, आत्मा शाश्वत आहे आणि आत्म्याचा भगवंताशी असणारा संबंध देखील काय आहे, शाश्वत आहे. आणि तो शाश्वत संबंध आपण विसरलेले आहोत, तो संबंध पुनर्जागृत करणे, तो संबंध पुनर्प्रस्थापित करणे यालाच काय म्हटलंय, योग. योगा मीन्स टू री एस्टॅब्लिश आवर रिलेशनशिप विथ गॉड. भगवंताशी असणारा संबंध पुनर्प्रस्थापित करणे यालाच काय म्हटलेलं आहे, योग असं म्हटलेलं आहे. त्यामुळे भगवंताची निर्मिती, निर्मिती विनाश हे कंडिशनिंग का झाले आपल्याला, ही सवय का पडले, आपण कुठे राहतोय, भौतिक जगामध्ये. हा सर्व भौतिक वस्तूंची निर्मिती होते आणि सर्व भौतिक वस्तूंचा काय होतो, नाश होतो. म्हणजे सनातन आध्यात्मिक तत्व आहे, त्याची कधी निर्मिती होत नाही, त्याचा कधी नाश होत नाही. आणि म्हणून निर्मिती शरीराची होते, नाश शरीराचा होतो, पण आत्मा काय आहे, सनातन शाश्वत आहे. कारण तो मूळचा भौतिक जगातला नसून मूळचा कुठला आहे, तो आध्यात्मिक जगामधला आहे. आणि हे समजून घ्यायला थोडं सुमेधशा आपली बुद्धी काय झाली पाहिजे, थोडी जप करून शुद्ध झाली ना, तर समजेल आपल्याला की कसे भगवंत शाश्वत आहे, त्यांची कधीही निर्मिती होत नाही. भगवंतच काय, आत्म्याची देखील कधी निर्मिती होत नाही. भगवंत कायम आहेत, आत्मा देखील कायम आहे, आणि भगवंत कायम असणार, आत्मा कायम असणार. मग हे तीन गोष्टी कुठे घडतात, फक्त सृष्टी भौतिक जगामध्ये. मॅटर जड पदार्थाची निर्मिती होते, जड पदार्थाचा काय होतो, नाश होतो. पण आत्मा आध्यात्मिक आहे, तो शाश्वत आहे, भगवंत शाश्वत आहेत आणि भक्ती देखील काय आहे, शाश्वत आहे. हे उत्तर समजलं, नाही समजलं तरी काही दिवसांनी समजेल. भक्तीमध्ये काही गोष्टी लगेच समजतात, काही गोष्टी थोड्या दिवसात समजणार असतात, आणि काही दिवशी काही गोष्टी काही काळानंतर आपल्याला समजतात. तर या प्रक्रियेतून सर्वांना जावं लागतं. हरे कृष्ण. आपण इथे थांबूया, कोणाला काही प्रश्न असतील तर वैयक्तिक मला विचारू शकता. माझ्या पत्नी आहेत, राजपरायणी माताजी आहेत आणि द्रौपदी माताजी आणि सगळ्या तिथे माताजी उभे आहेत, त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रभूजी आहेत ते, आमच्यापैकी कोणालाही प्रश्न विचारू शकता. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. भगवान श्री कृष्ण की जय. धन्यवाद.